जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासदि गौर भक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। आपल्या सर्वांचं अतिशय हार्दिक स्वागत आहे। आज आपण अतिशय महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, आणि तो म्हणजे टाइम मॅनेजमेंट। आणि मागच्याच वेळी मी तुम्हाला विनंती केली होती की आज थोडा जास्त वेळ काढून या, आणि हा विषय थोडासा मोठा आहे। तर सुरुवातीलाच मी दिलगिरी व्यक्त करतो जर थोडा विलंब झाला तर। मी आता तुम्हाला एक निवेदन वाचून दाखवणार आहे, आणि अतिशय ध्यानपूर्वक हे निवेदन ऐकण्याचा प्रयत्न करा, आणि तुमच्या जीवनाशी त्या निवेदनाचा काय संबंध आहे याची जाणीव करून घेण्याचा काय करा प्रयत्न करा। माझी भाषा समजते बऱ्यापैकी? ठीक आहे, खूप सुंदर निवेदन आहे, आणि या निवेदनाचं शीर्षक आहे बुक ऑफ लाईफ, जीवनाचे पुस्तक। तुम्हाला जाणीव आहे का की तुमचे आत्मचरित्र लिहिले जात आहे? जाणीव आहे? नाही ना? ठीक आहे। काळाच्या पानांवर आपल्या जीवनाचे पुस्तक लिहिले जात आहे। कशाच्या पानांवर? काळाच्या पानांवर आपल्या जीवनाचे पुस्तक लिहिले जात आहे। या पुस्तकामध्ये प्रत्येक अध्याय म्हणजे काय आहे? एक वर्ष। एक वर्ष म्हणजे काय? एक अध्याय, एक चॅप्टर। बरोबर आहे। आणि प्रत्येक पान म्हणजे काय आहे? कोण सांगू शकेल? प्रत्येक पान म्हणजे प्रत्येक दिवस। आतापर्यंत लिहिलेल्या सर्व अध्यायांचे नीट परीक्षण करा। आतापर्यंत लिहिलेल्या म्हणजे किती? म्हणजे तुमचं काय वय आहे आता? हा, तुमचं वय किती? हा, 33। म्हणजे तुमच्या जीवनाचे किती अध्याय लिहिले गेलेत? 33। बरोबर आहे। आपले व्यक्तिमत्व हे दया, माणुसकी, सुरक्षितता, आत्मविश्वास, नम्रता, त्याग, आनंद, प्रेम इत्यादी इत्यादी सकारात्मक गोष्टींनी बनलेले आहे की निर्दयता, स्वार्थ, असहनशीलता, लोभ, भय, चिंता इत्यादी इत्यादी नकारात्मक गोष्टींनी भरलेले आहे। शांतपणे संवेदनशील बनून या पुस्तकाची सर्व पाने वाचा। आता माझा प्रश्न आहे, ही पाने वाचून आपण संतुष्ट आहात का? आर यू सॅटिस्फाईड? आजपर्यंत तुमच्या जीवनाच्या पुस्तकात जे काही लिहिलं गेलंय ते जर तुम्ही वाचलं समजा आज एका क्षणात, तर तुम्ही संतुष्ट आहात का? हो किंवा नाही म्हणजे सांगा, नक्कीच नाही. तुम्ही नम्र आहात, प्रामाणिक आहात तुम्ही, गुड. आपणास थोडीशी लाज देखील वाटते का हे पुस्तक वाचल्यावर? लाज वाटते की अशा काही गोष्टी मी करायला नाही पाहिजे होत्या, पण ज्या केलेल्या आहेत आणि त्याची नोंद कशात झालेली आहे? आपल्या जीवनाच्या पुस्तकामध्ये, आत्मचरित्रामध्ये. आपले विचार, शब्द, कृती व परस्पर संबंध, रिलेशनशिप्स यांचा काय करा? अभ्यास करा. आजपर्यंत आपले विचार कशा प्रकारे आपण जीवनात विचार करत आलेलो आहे, सकारात्मक की नकारात्मक, आणि आपले शब्द, आपण लोकांशी कसे बोललो, बोलताना आपण संवेदनशील होतो का इतरांच्या भावनांप्रती? आपले शब्द लोकांच्या फायद्यासाठी होते की कशासाठी होते? कृती, आपण ज्या काही कृती केलेल्या आहेत त्याच्या मागचा उद्देश काय होता आणि कोणत्या दर्जाच्या कृती आपण केलेल्या आहेत? आणि रिलेशनशिप्स, जी काही नाती आहेत आपली, त्या नात्यांमध्ये आपण दिलेली आश्वासनं काय केली आहेत, पूर्ण केलेली आहेत का? नाती जपण्यासाठी विशेष आपण प्रयत्न केले आहेत का? या सर्वांचा काय करा? अभ्यास करा, मेडिटेशन, ध्यान करा. प्रत्येक क्षणाक्षणाला आपल्या जीवनाचे पुस्तक लिहिले जात आहे. आत्ता देखील तुमच्या पुस्तकात लिहिलं जात आहे की 7:30 वाजलेले आहेत आणि तुम्ही काय करतात, टाइम मॅनेजमेंट या विषयाचं प्रवचन ऐकतात. हे तुमच्या कशात लिहिलं जात आहे? जीवनाच्या पुस्तकामध्ये, आत्मचरित्रामध्ये. आपण आत्मपरीक्षणाद्वारे स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी नेहमी प्रयत्न केला आहे की आपल्या सवयींनुसार, स्वभावानुसार स्वार्थीपणाने आपण जीवन जगलेले आहोत? प्रश्न समजला? आपण नेहमी स्वतःचे दोष पाहून स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे की आपल्या सवयींनुसार जसं आपल्याला पाहिजे तसं आपण जीवन जगलेले आहोत? विचार करा. ठीक आहे, पुस्तकाचा शेवट हा सुरुवातीपेक्षा अतिशय अधिक गोड व्हावा अशी आपल्या सर्वांची इच्छा आहे का? नाही इच्छा. पुस्तकाचा शेवट हा सुरुवातीपेक्षा गोड असावा अशी आपण इच्छा बाळगता का? इतक्या हळू काय जेवला की नाही? इच्छा बाळगता का? हो. ओके ओके, मग व्यवस्थित ऐकलं पाहिजे. मी काही चुकलं नाही बोलण्यात. हे जीवन तुमचे आहे. हे जीवन कोणाचं आहे? तुमचं आहे. या जीवनाच्या पुस्तकात जशी आपली इच्छा आहे तसे आपण लिहू शकतो. तुमचं आत्मचरित्र कोणाच्या हातामध्ये आहे? तुमच्या. तुम्ही जसं ठरवाल, जसं वागाल, तसंच कुठे लिहिलं जाणार आहे? जीवनाच्या पुस्तकामध्ये. आत्तापर्यंत जे लिहिलेलं आहे त्याबद्दल आपण आत्ता काही करू शकत नाही. जे झालं ते झालं. लाज वाटते असं वागायला नाही पाहिजे होतं, अशा चुका केल्या, चुकीचं वागलो वगैरे वगैरे, त्याबद्दल काहीही तरी करू शकता का? आता मागे जाऊन तुम्ही पुन्हा ते अध्याय बदलू शकत नाही. जे घडले ते घडले अध्याय, पण पुढचं वाक्य खूप शक्तिशाली आहे. पण पुढील कोरी पाने पहा. अजून देखील या पुस्तकामध्ये पुढील पानं काय आहेत? कोरी आहेत. आहेत की नाहीत? आहेत. अजूनही वर्तमान काळात स्वतःमध्ये योग्य बदल करून व योग्यच कार्य करून आपले उर्वरित अध्याय जे आहेत ते अतिशय खोल आणि संतुष्टी प्रदान करणारे असू शकतात. असू शकतात की नाहीत? जर ठरवलंच की इथून पुढचे अध्याय जे आहेत, पुढे जागा आहे लेडीज, पुढचे जे अध्याय आहेत ते अजूनही तुम्ही काय करू शकता, चांगले लिहू शकता. लिहू शकता की नाही लक्ष आहे का सर्वांचं? इथे ती क्षमता आपल्या सर्वांमध्ये आहे, आहे की नाही? पुढील अध्याय मी चांगलेच लिहिणार असं म्हणण्याची ताकद आहे आपल्यामध्ये? बोलायला सोपं आहे. प्रेमळ शब्द, संकटांना धैर्याने सामोरे जाणे, सत्यासाठी झगडणे, आपले शब्द पाळणे, लोकांची काळजी घेणे, घेणारापेक्षा देणारा बनणे, भगवंतांची भक्ती करून शांती, दया, निस्वार्थीपणा, प्रेम, प्रसन्नता इत्यादी इत्यादी गोष्टींद्वारे आपण पुस्तकातील पुढील पाने, पुढील पाने म्हणजे कोणती पाने? कोरी पाने. क्रांतिकारी घटनाने भरू शकतो. भरू शकतो की नाही? क्रांतिकारी घटना अजूनही तुमच्या जीवनात घडू शकतात आणि त्यामुळे काय होईल, आपल्या जीवनातील पुस्तकाचा शेवटचा अध्याय दी एंड काय असेल? गोड असेल. तुकारामाला सांगतात याच साठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. का इतके परिश्रम घ्यायचे जीवनात भक्तीसाठी? कारण शेवटचा दिस गोड व्हावा. आपल्या जीवनातील जो शेवटचा दिवस आहे, शेवटचा क्षण आहे, तो काय झाला पाहिजे? गोड झाला पाहिजे. शेवटचा दिवस गोड म्हणजे काय? मरताना तोंडात गुलाबजामून घालायचा का? म्हणजे गोड होईल का? नाही. अंतकालेच्या मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. आपल्या जीवनामध्ये जो काही कालावधी आहे, वेळ आहे, त्याचं असं काही व्यवस्थापन केलं पाहिजे जेणेकरून अंतकालेच्या मामेव मृत्यूच्या समयी आपलं हृदय इतकं शुद्ध असेल की भगवंताचं स्मरण आपण करू शकू आणि मग कायमचं दुःखातून आपण काय म्हणू? मुक्त म्हणू. दी एंड, या जीवनाचा अंत जो आहे तो काय असला पाहिजे? अतिशय गोड असला पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. पण त्यासाठी काय आवश्यक आहे? भगवंताने दोन गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत, टाइम आणि एनर्जी. या मनुष्य शरीरामध्ये काही काळ आहे आपल्याकडे, आपण या शरीरामध्ये काही काळासाठी आहोत आणि काही शक्ती देखील आहे आपल्याकडे. तर या शक्तीचं आणि वेळेचं काय केलं पाहिजे? योग्य ते नियोजन किंवा व्यवस्थापन केलं पाहिजे जेणेकरून जीवनामधील जी महत्वाची ध्येय आहेत आपली ते आपण निश्चितपणे काय करू शकू? प्राप्त करू शकू. तर तुम्हाला जीवनामध्ये संतुष्टी किंवा आनंद किंवा तृप्ती ज्याला म्हणतो, फुलफिलमेंट इंग्लिशमध्ये म्हणतात, जर हवी असेल तर आपल्या ज्या महत्वपूर्ण गरजा आहेत त्या तृप्त होणं काय आहे? आवश्यक आहे. तर चार मानवी गरजा आहेत, फोर ह्युमन नीड्स, त्याबद्दल आपण थोडक्यात काय करणार आहोत? आता चर्चा करणार आहोत. हा पहिला टप्पा आहे. तर चार मानवी गरजा कोणत्या आहेत? जी पहिली गरज आहे मानवी, मी सांगतो, तुमच्या मनात वेगळे आहेत, माझ्या नोट्समध्ये वेगळे आहेत गरजा. पहिली मानवी गरज किंवा ह्युमन नीड कोणती आहे? टू लिव्ह, फिजिकल, शारीरिक गरज. पहिली गरज कोणती आहे? फिजिकल, म्हणजे शारीरिक गरज. फिजिकल नीड मीन्स टू लिव्ह, जगणे ही आपली काय आहे? शारीरिक गरज आहे. तर यामध्ये पाच गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. शारीरिक गरजा ज्या आहेत त्यामध्ये पाच गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट आहे फूड. फूड म्हणजे काय? अन्न, क्लोदिंग, कपडा लत्ता, शेल्टर, शेल्टर म्हणजे काय? आश्रय, घर, रोटी, कपडा और मकान. इकॉनॉमिक वेलबिंग म्हणजे आर्थिक विकास आवश्यक आहे की नाही? सगळ्यांनाच आवश्यक वाटतं. सगळी नाटकं आपण करू शकतो पण पैशाची नाटकं करू शकत नाही सगळे म्हणतात. तर आपल्या स्थितीनुसार अर्थार्जन, योग्य प्रमाणात अर्थार्जन करणं ही देखील शारीरिक गरज आहे. आणि अतिशय महत्वाची शारीरिक गरज म्हणजे हेल्थ. हेल्थ म्हणजे काय? आरोग्य, सुदृढ आरोग्य असणं हे शारीरिक गरजेचं अंग आहे. तर आपण थोडक्यात दोघांविषयी चर्चा करूया. अतिशय महत्वाची शारीरिक गरज म्हणजे आरोग्य. कोणत्या गोष्टी केल्यामुळे आरोग्य म्हणजे चांगलं आरोग्य आपण प्राप्त करू शकतो? तर माझ्याकडे 5 गोष्टी आहेत, मी वाचून दाखवतो. त्याशिवाय काही माहीत असेल तर सांगा तुम्ही मला. पहिली गोष्ट आहे चांगल्या आरोग्यासाठी नियमितपणे व्यायाम करणे, बरोबर आहे. दुसरी गोष्ट आहे पौष्टिक आहार, सकस पौष्टिक आहार. तिसरी गोष्ट आहे पुरेशी विश्रांती. चौथी गोष्ट आहे प्रसन्न मन. प्रसन्न मनाचा आरोग्याशी संबंध आहे का? 100%. आणि पाचवी गोष्ट आहे शरीरासाठी हानिकारक असे पदार्थ खाणे टाळणे. समजलं का काय म्हटलं मी? शरीरासाठी हानिकारक असे जे पदार्थ आहेत ते खायचं टाळणे. या 5 गोष्टी केल्यामुळे आपलं आरोग्य काय राहू शकतं? एकदम मजबूत राहू शकतं, बरोबर आहे. पण समाजामध्ये भ्रम काय आहेत? चांगलं आरोग्य कमावण्यापेक्षा लोकांचा कल कशाकडे? आकर्षक कपडे, वेगवेगळ्या फॅशन्स किंवा मेकअप. मेकअप करणे, बाह्यदृष्ट्या मी सुंदर आहे अशा प्रकारे सजावट करणे स्वतःची, झटपट वजन कमी करणे. काही अनेक प्रकार आलेत. डायटिंग, खूपच कमीच खायचं, झटपट वजन कमी करायचं आपलं. अनेक काही कृत्रिम अशा पद्धती आल्या आहेत, काही अशी औषधं असतात जी झटपट तुमचं वजन काय करतात? कमी करतात. पण पुढे त्याचे साईड इफेक्ट्स आपल्याला भोगावे लागतात. म्हणजे चांगलं आरोग्य कमावण्यासाठी व्यायाम करणे इत्यादी गोष्टी सोडून लोक केवळ काय करतायत? जो बाह्य पोषाख आहे, बाह्य दृष्ट्या मी कसा सुंदर दिसेन याकडेच त्यांचा काय आहे? कल आहे. तुम्ही किती सुंदर दिसलात पण तुमचं आरोग्य बिघडलं तर जीवनात तुम्ही आनंदी बनू शकाल? नक्कीच नाही. तर हा समाजामध्ये काय आहे? भ्रम आहे. आणि दुसरी गोष्ट आहे महत्वाची शारीरिक गरजेमध्ये, तो म्हणजे आर्थिक विकास, इकॉनॉमिक वेलबिंग. तर त्यामध्ये आपण प्रत्येक मुद्द्यावर ऍक्च्युली एक एक तास बोलू शकतो पण खूप मुद्दे कव्हर करायचे. तर आर्थिक विकास म्हणजे काय? म्हणजे आर्थिक दृष्ट्या सुरक्षित आपण केव्हा बनू शकतो? एखादी नोकरी मिळाल्यामुळे नाही, तर ॲबिलिटी टू अर्न मनी. मनुष्यानं काय केलं पाहिजे? पैसा कमावण्याची क्षमताच काय केली पाहिजे? विकसित केली पाहिजे. समजते का? आपण अशी काही योग्यता स्वतःची निर्माण केली पाहिजे की पैसा केव्हाही तुम्ही कमवू शकता. समजा एखादा बिझनेस कोसळला, मग तुमच्यामध्ये तुम्ही काय क्षमता विकसित केलेली आहे? पैसा कमवण्याची क्षमता. मग तुम्हाला कधीही आर्थिक असुरक्षितता आहे त्याचा धक्का बसणार, तुम्हाला कायम कॉन्फिडन्स असणार मी केव्हाही पैसा कमवू शकतो, बरोबर आहे. तुम्ही जर डॉक्टर बनलात परिश्रम करून, तर एक तर तुम्हाला सरकारी नोकरी मिळू शकते, नाही तुम्ही प्रॅक्टिस सुरू करू शकता आणि 8-10 हजार निश्चित काय होणार तुम्हाला? मिळणार. म्हणजे मिळणार म्हणजे त्या डॉक्टरनं काय केलंय? पैसा कमावण्याची क्षमता विकसित केली आहे. पण पाया पडून जॉब तुम्ही मिळवलात, पण समजा त्या जॉब वरून हाकलून काढलं, मग आता पुढे काय? सगळीकडे फिरत आहे. नाही, आपण इतका एखाद्या विषयाचा खोल अभ्यास केला पाहिजे, इतकी कौशल्य आपण विकसित केली पाहिजे की लोकांनी आपल्या मागे लागलं पाहिजे की वॉन्टेड. ही कंपनीमध्ये मला तुम्ही पाहिजे, ही कंपनीमध्ये मला तुम्ही पाहिजे. तर अशा प्रकारे आपण आर्थिक विकासासाठी काय केलं पाहिजे, स्वतःची प्रगती केली पाहिजे. आपल्यामध्ये अशी काही क्षमता विशेष असली पाहिजे की तुम्ही कुठेही गेलात तर लगेचच काय होईल, तुम्हाला पैसा कमवणं काय शक्य आहे. समजतं मी काय म्हणतो. एखादी नोकरी मिळाली म्हणजे तुम्ही आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आहात असं नाही. ज्या व्यक्तीमध्ये पैसा कमवण्याचीच काय आहे क्षमता त्यानं विकसित केलेली आहे, इतकं ज्ञान प्राप्त केलं की त्याला पैसा सहज मिळू शकतो, मग त्याला कधी धक्का बसत नाही कशाचा, आर्थिक असुरक्षिततेचा. त्याला काय कॉन्फिडन्स असतो की मी. आणि कधीही लक्षात घ्या की पैशाच्या लोभामुळे आपण खूप धोकादायक असे प्रकल्प हाती घ्यायचे नाही, त्यामुळे उद्ध्वस्त होऊ शकतो आपण जीवनामध्ये. बरोबर आहे. तर बरंच काय आपण बोलू शकतो यावर. हरे कृष्णा. दुसरी गरज आहे आपली, ती म्हणजे सोशल. सोशल म्हणजे सामाजिक गरज. टू लव इज आवर सोशल नीड. प्रेम करणं ही मनुष्याची काय सामाजिक गरज आहे. पहिली गरज कोणती सांगितली, शारीरिक गरज. दुसरी कोणती आहे, सामाजिक गरज. म्हणजेच टू लव, प्रेम करणं ही मनुष्याची काय गरज आहे. बरोबर आहे. आपण इतरांवर प्रेम करणं आणि इतरांनी आपल्यावर काय करणं, प्रेम करणं, ही आपली गरज आहे. एक म्हण आहे, मॅन इज अ सोशल ॲनिमल. मनुष्य काय आहे, सामाजिक प्राणी आहे. आपण समाजाशिवाय, लोकांशिवाय, नात्यांशिवाय जगू शकत नाही. बघा, मांसाहारी प्राणी नेहमी कसे असतात, एकटे एकटे राहतात, आणि शाकाहारी प्राणी कसे राहतात, कळपण राहतात. आणि मनुष्य देखील त्याचा कल कुठे आहे, एकटं राहण्याकडे आहे का, नाही, त्याला देखील समाज पाहिजे, कळप पाहिजे. हेच सिद्ध करतं की आपण मांसाहारी प्राणी नसून कोणते आहोत, शाकाहारी प्राणी आहोत आपण. असेल एखादा मांसाहारी एकटा एकटा राहणार कोणी. तर जोपर्यंत आपण या जगात प्रामाणिक प्रेमाचा अनुभव करत नाही किंवा प्रामाणिकपणे इतरांवर प्रेम करत नाही, आपण खऱ्या अर्थानं आनंदी बनू शकत नाही. तुम्हाला या विषयाचा टाइम मॅनेजमेंटशी काय संबंध आहे, तर तुम्हाला अगदी शेवटी समजेल की खूप मोठा संबंध आहे या विषयाचा. या जगामध्ये खरा आनंद जर खरोखर तुम्हाला शोधायचा असेल तर तो कुठे मिळू शकतो, अतिशय दृढ घनिष्ठ अशी प्रेमाची जी नाती आहेत, तीच नाती तुम्हाला जीवनात काय देऊ शकतात, आनंद देऊ शकतात. तुम्ही एकटे आनंदी बनू शकता काय जगात, नक्कीच नाही. तुम्हाला जर असा एक प्रस्ताव आला की तुम्हाला जंगलात राहायचंय, एकटंच राहायचं आहे, तुम्हाला सर्व उपभोगाच्या सोयी किंवा सुविधा पुरवण्यात येतील, मोठा बंगला मिळेल, सिनेमागृह असेल त्यामध्ये, खूप एन्जॉय करा, काही खा काही प्या, पण एकटंच राहायचं, तर तुम्ही हा प्रस्ताव स्वीकार कराल का, आणि आयुष्यभर मरेपर्यंत एकटंच राहायचं, का नाही स्वीकार. कारण आपला आनंद जो आहे तो एकट्यामध्ये कधीच नाही आहे. बरोबर आहे. आपला आनंद देखील अनुभव करण्यासाठी आपल्याला अनेक लोकांची काय गरज आहे. समजा ऑलिम्पिकमध्ये जो गोल्ड मेडलिस्ट असतो, तर तो आनंद त्यानं व्यक्त नाही केला कुणासमोर, हजारो लोकांसमोर, तर जे काही त्यानं प्राप्त केलं त्याचा आनंद त्याला मिळू शकत. समजा एकटाच कधी पळलाय एकट्याच माणसानं त्याला गोल्ड मेडल दिलं आणि जा घरी म्हटलं, काय उड्या बिड्या मारले नाहीत. नाही, त्याचा खरा आनंद असतो की हजारो लोकांचा तो उड्या मारतो आणि बक्षीस असतो ते चुंबन घेतो आणि मग तो खरा आनंदी बनतो. एकटाच धावला आणि त्याला एक पार्सल पाठवून दिलं सरकारनं, हे तुझं मेडल घरात घेऊन बघत बसतो. एकटा माणूस आनंदी बनू शकतो का कधी, नाही. सांगण्याचा मुद्दा काय आहे, रिलेशनशिप्स. आपल्या जीवनामध्ये प्रेमाची नाती जी आहेत ती खूप महत्वाची आहेत. जर आपण या जीवनात प्रेमाची नाती निर्माण करू नाही शकलो तर आपली सोशल नीड, सामाजिक गरज काय राहणार, अतृप्त राहणार, आणि त्यामुळे आपण जीवनामध्ये असंतुष्ट राहणार. आमचे एक संन्यासी एका प्रवचनात सांगत होते, या जगात खरी म्हणजे आत्ता कलियुगात दोनच खरी ऐश्वर आहेत. एक ऐश्वर म्हणजे नॅचरल प्रोडक्ट्स, नैसर्गिक उत्पादनं. आता हे काय बनत चाललेलं आहे? ऐश्वर. शुद्ध तूप देखील मिळत नाही. जे काही शुद्ध लावून विकलं जातं त्याची किंमत काय असते? जास्त. शुद्ध तेल, तेल देखील आता काय? दूषित आहे. शुद्ध हवा, हा आता तुम्हाला शुद्ध हवा मिळत आहे पण मुंबई पुण्यामध्ये शुद्ध हवा मिळत नाही. तर जी नैसर्गिक उत्पादनं जर असतील एखाद्याकडे खूप प्रमाणात तर ते त्याचं काय समजलं जातं? ऐश्वर समजलं जातं. हे मंत्री लोक काय करतात? शहरीकरण करतात, लोकांना शहरामध्ये कोंबतात. मात्र आपले मात्र बंगले कुठे बांधतात? शहराच्या बाहेर एका गावामध्ये फार्म हाऊस असतं त्यांचं, मोठा बंगला आणि छान हवेचा उपभोग ते करतात. मात्र सगळ्या प्रजेला कुठे कोंबून टाकतात? शहरांमध्ये फ्लॅट्समध्ये कोंबून टाकतात. ठीक आहे नाही? पण त्यांना माहिती आहे खरं खरं ऐश्वर काय आहे? नैसर्गिक उत्पादन जे आहेत, जे शुद्ध जे काय आहे. आज पाणी देखील बिसलरी वॉटर, शुद्ध पाणी विकत घ्यावं लागतं आता. आणि दुसरं ऐश्वर या जगामध्ये ते म्हणजे अतिशय घनिष्ठ प्रेमाची नाती. हे काय आहे? ऐश्वर आहे. ऐश्वर आहे की नाही तुम्हाला कदाचित लगेच लक्षात येणार नाही, पण माझा प्रश्न आहे की तुमच्या जीवनात एक किंवा दोन असे लोक आहेत, अशी व्यक्ती आहे जी तुमच्यासाठी जीव द्यायला तयार आहे, असं नातं आहे का? किती लोकांचं आहे विचार करा. नुसतं म्हणू का इन मी बघू? एक जरी व्यक्ती आहे का जो आपल्यासाठी जीव द्यायला तयार होईल? आणि उत्तर जर नाही मिळालं तुम्हाला, याचं कारण काय? कारण आपण त्याच्यासाठी जीव द्यायला तयार नाही आहोत. आपण जर कुणाची जीव द्यायला तयार नाही आहोत, एक्सटेंड स्वतःला आपण कष्ट घेऊन लोकांना मदत प्रेम करायला तयार नाही आहोत, तर आपल्यावर देखील त्या प्रमाणात कोणी प्रेम करायला तयार होणार नाही. आणि जेव्हा प्रेमाची नाती डिस्टर्ब होतात, लक्षात घ्या प्रेम जे आहे ते सर्वात मोठा आनंद देऊ शकतं आणि प्रेम सर्वात मोठं काय देऊ शकतं? दुःख देखील देऊ शकतं. जर प्रेमाची जी नाती आहेत त्या नात्यांमध्ये ते प्रेम टिकवण्यामध्ये तुम्ही काय बनलात? असफल बनलात, तर खूप क्रायसिस, खूप मोठी आणीबाणीची स्थिती जीवनात येऊ शकते, संपूर्ण जीवन उद्ध्वस्त होऊ शकतं तुमचं. एका पण प्रेमाच्या नात्यामध्ये अपयश आलं, जे अत्यंत महत्वाचं नातं आहे, उदाहरणार्थ पती आणि पत्नी खूप महत्वाचं नातं आहे, पण त्या नात्यामध्ये जर प्रामाणिक निस्वार्थी प्रेम नसेल तर तेच नातं काय बनतं? एकमेकांसाठी दुःखाचं कारण बनू शकतं. बरोबर आहे? आपल्या आपली जी मुलं आहेत जी अत्यंत महत्वाची नाती आहेत, तिथे सफल होण्यासाठी काय केलं पाहिजे? आपण वेळ दिला पाहिजे, टाइम मॅनेजमेंट हा विषय महत्वाचा आहे. कधी कधी पैसा कमवण्यामध्ये आपण इतके मग्न होतो की आपल्या मुलांना पत्नीला देखील आपण वेळ देऊ शकत नाही. आणि एका भूमिकेमध्ये आपण यशस्वी बनतो, कुठल्या? बिझनेसमॅन. पण दुसऱ्या भूमिकेमध्ये काय बनतो? आपण अपयशी बनतो, पिता या भूमिकेमध्ये. आणि त्यामुळे निर्माण होणारी जी दुःख आहेत ती आपल्या हृदयामध्ये काय करतात? असंतुष्टता प्रदान करतात, अनफुलफिलमेंट, अतृप्ततेचा तुम्ही अनुभव कायम करता. समजले मी काय म्हणतोय? तर ही प्रेमाची नाती जी आहेत ती प्रस्थापित करण्यासाठी काही सिद्धांत आहेत महत्वाचे. होय की नाही? हरे कृष्णा. आणि काही किमान सिद्धांत मी सांगेन. वचन देणे आणि वचन पाळणे हा पहिला नियम आहे. काळजी घेणे आणि जबाबदार बनणे, त्या नात्यामध्ये काय बनणे? जबाबदार बनणे. आणि विशेषतः अनकंडिशनल लव, हा शब्द तुम्ही कदाचित ऐकला असेल. अनकंडिशनल लव, कंडिशन म्हणजे काय? अट. कोणत्याही अटीशिवाय काय करणं? त्या व्यक्तीवर प्रेम करणं. जसं आईचं आपल्या मुलावर काय असतं? अहैतुकी. कोणत्याही अटीशिवाय ती प्रेम करते. तर अशा प्रकारे जर प्रेम असेल वचन दिलेलं आपण पाळलं, जबाबदार राहिलो, तर ती प्रेमाची नाती काय राहू शकतात, टिकून राहू शकतात. पण या नियमांचं उल्लंघन जर केलं तर ती प्रेमाची नाती काय होऊ शकतात, उद्ध्वस्त होऊ शकतात आणि खूप मोठं दुःख आपल्याला सहन करावं लागेल. पण आज निस्वार्थी प्रेमावर आधारित नाती दिसतात का जगामध्ये? खूप कठीण आहे. आज निस्वार्थी प्रेमावर आधारित नाती नसून समाजामध्ये भ्रम कोणते आहेत? लोकांना वाटतं की नात्याचा उद्देश काय मैथून. लोक विवाह करण्यासाठी इच्छुक असतात का? कारण प्रेमाच्या नात्यापेक्षा त्यांना मैथून करण्याची काय असते? इच्छा असते. रोमॅन्स, केवळ रोमांस, मैथून यामुळे प्रेमाची शक्तिशाली नाती निर्माण होऊ शकत नाहीत. त्यासाठी बऱ्याच इतर गोष्टी कराव्या लागतात आणि विशेषतः प्रेमाची दृढ नाती प्रस्थापित करण्यापेक्षा समाजात भ्रम काय आहे? औपचारिकता. आज बरीचशी नाती, अधिकांशी नाती असतात ती कशावर आधारित असतात? फॉर्मॅलिटी, औपचारिकता म्हणून आपण काय करतो, लोकांशी नाती ठेवतो. किंवा लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आपण काय करतो, चांगलं नातं ठेवतो. लोकांनी माझ्याकडे आकर्षित व्हावं, लोकांशी आपण मुद्दाम चांगलं का वागतो? कारण लोकांनी मला चांगला व्यक्ती समजावं. तर हे समाजातले भ्रम आहेत जे दूर होणं काय आहे, आवश्यक आहे. आपल्या जीवनात असं कुठलं प्रेमाचं घनिष्ठ नातं आहे का? एखादा असा व्यक्ती आहे का की ज्याच्यापासून शून्य फायदा आहे तुम्हाला, ज्याच्यापासून काय आहे, शून्य फायदा आहे आणि तरी तुमचं त्याच्यावर काय आहे, प्रेम आहे आणि तुम्ही त्याला वेळ देताय, अशी एखाद दुसरं नातं आहे का आपल्या जीवनात? हे हा प्रश्न विचारायचा अर्थ काय? आपण नेहमी काय करतो, काहीतरी स्वार्थ ठेवूनच काय करतो, नाती ठेवतो. दॅट इज व्हेरी रॉंग. आपल्या जीवनात असे चार पाच तरी लोक असले पाहिजेत की ज्यांच्यामुळे काही फायदा नाही आहे तरी आपलं त्यांच्यावर काय प्रेम आहे, आपण त्यांना वेळ देतोय, त्यांना मदत करत आहोत, काही फायदा नाही आहे. तर आज आपण पाहतोय की नाही, या नात्यामध्ये जर काही फायदा असेल तरच आपण ती नाती ठेवतो, काही फायदा नसेल तर ती नाती तोडून लांब राहतो. किंवा औपचारिक एकदम प्रेमाची घनिष्ठ नाती आपण खूपच दुर्मिळ आहेत, होय की नाही? हरे कृष्ण. ही आपली दुसरी गरज कोणती? सोशल नीड इज टू लव, प्रेम करणं. तिसरी गरज आहे ती म्हणजे मेंटल नीड. म्हणजे काय? मानसिक आणि बौद्धिक जी गरज आहे, आणि ती म्हणजे काय? टू लर्न. टू लर्न म्हणजे काय? शिकणे, ज्ञान संपादन करणं, ही देखील आपली काय आहे? गरज आहे. पण आज दुर्दैवानं क्रॅमिंग ज्याला म्हणतात, शाळेमध्ये कॉलेजमध्ये क्रॅमिंग म्हणजे पाठांतर, पाठांतर करून जास्तीत जास्त गुण प्राप्त करणे, हा भ्रम समाजामध्ये काय झालेला आहे? पसरत चाललेला आहे. दहावीच्या मुलाला अचानक आठवीची परीक्षा जर दिली लिहायला तर तो नापासच होईल. कारण आठवीला कसा पास झाला होता? पाठांतर करून, घोकंपट्टी. बरोबर आहे. त्यानं तो विषय खोलात जाऊन समजून घ्यायचा कधी प्रयत्नच, पाठांतर केलं, परीक्षेपुरतं लक्षात राहिलं, दहावीला नववीचा अभ्यास सगळा विसरला. तर क्रॅमिंग, पाठांतरामुळे तुम्ही विद्वत्ता प्राप्त करू शकता का? नाही. विद्वत्ता प्राप्त करण्यासाठी तुम्हाला त्या विषयाचा खोलात जाऊन काय केलं पाहिजे? खूप संशोधन केलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. बरोबर आहे. तर आज जी शिक्षण पद्धती आहे, ज्याला अकॅडमिक नॉलेज म्हणतात, भौतिक ज्ञान आहे, त्याद्वारे तुम्हाला चांगले गुण पण मिळतील आणि त्याच्याद्वारे चांगला पगार पण मिळेल. पण आजचं ज्ञान तुम्हाला चारित्र्य प्रदान करू शकतं का? एक शुद्ध चारित्र्य प्रदान करण्याची ताकद आजच्या अभ्यासक्रमात आहे का? नाहीये. आजचं ज्ञान, कॉम्पिटन्स, सक्षमता प्रदान करू शकतं का तुम्हाला? नाही. दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, कॅरेक्टर आणि कॉम्पिटन्स. शुद्ध चारित्र्य आणि सक्षमता प्राप्त करण्यासाठी आपल्याला खोलात जाऊन काय करावं लागेल? अभ्यास करावा लागेल. केवळ अकॅडमिक नाही, तर मॉरल एज्युकेशन म्हणजे मूल्य शिक्षण देखील घेणं काय आहे, गरजेचं आहे. पूर्वी गुरुकुल पद्धती होती, बरोबर आहे, पूर्वीच्या काळामध्ये मुलांना तिथे केवळ भौतिक ज्ञानच दिलं जात नसे, तर मूल्य, नैतिक मूल्य शिक्षण पण त्याला शिकवलं जायचं. या शिक्षणाचा आज काय समाजामध्ये अभाव आहे. एखादी डिग्री घ्यायची, एक कोर्स करायचा आणि पैसे कमायचे, बास, इतकाच काय झालाय शिक्षणाचा उद्देश झालाय. पण अशा तुटपुंज्या ज्ञानामुळे जी आपली मेंटल नीड आहे, कोणती, मानसिक बौद्धिक गरज आहे, ती तृप्त होऊ शकत नाही. बऱ्याचदा काय होतं, लोक प्रत्येक विषयात थोडं थोडं ज्ञान घेतात, एक ना धड भारावर चिंध्या. हा, ही स्थिती आहे की नाही समाजाची, सगळ्यांना माहित आहे, हे पण माहित आहे, हे पण सगळं थोडं थोडं. पण आमचे प्रभुपाद स्वामी सांगतात की जर तुम्हाला यशस्वी बनायचं असेल जीवनामध्ये, तर दोन किंवा तीन विषयामध्ये तुम्ही खूप खोलात 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 जाऊन काय केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, म्हणजे त्या विषयावर तुम्ही प्रभुत्व मिळवलं पाहिजे. आणि इतर जे अनेक विषय आहेत त्यांचं मात्र थोडं थोडं काय घेतलं पाहिजे, आपण ज्ञान घेतलं पाहिजे. हे कॉम्बिनेशन जर असेल तर तुमचं व्यक्तिमत्व अतिशय प्रभावी बनू शकतं. समजतंय का? आपण काय करतो, इकडे पण थोडं शिकतो, ते पण थोडं शिकतो, मग मोठं यश आपण प्राप्त करू शकत. मोठं यश हवं असेल तर एखाद्या विषयात खोलात जाऊन तुमची त्या विषयामधील मास्टरी, विद्वत्ता तुम्ही काय केली पाहिजे, प्राप्त केली पाहिजे, तरच तुम्ही लोकांना आकर्षित करू शकता. पण बऱ्याचदा आपलं काय होतं, एक ना धड भारावर चिंध्या, एकाही विषयात आपण खोल असे स्वतःचे पाय रोवत नाही. जसं लता मंगेशकरला माहित होतं माझी ताकद कुठे कुठे आहे, गळ्यामध्ये, बरोबर आहे, आणि तिनं सगळी शक्ती एकाग्र केली कशावर, गळ्यावर, आणि ती जीवनामध्ये खूप यशस्वी बनली. पीटी उषाला समजलं माझी ताकद कुठे आहे, पायामध्ये, तिनं सगळी शक्ती एकाग्र केली कशावर, पायांवर, धावण्यामध्ये, ती यशस्वी बनली, बरोबर आहे. झोप येते का कोणाला, पाठ ताट ठेवा भाऊ, झोप जाते. पण जर आपण लता मंगेशकरना सांगितलं की 400 मीटर पळून या जरा, एक राऊंड मारून या, तर पळू शकतील का? नाही. जर आपण पीटी उषाला सांगितलं की 2000 लोक उद्या येणार आहेत आणि तू सुगम संगीत गायचं सगळ्यांसमोर, काय होईल? मग त्याला माहित होतं माझी ताकद कुठे आहे नेमकी. तसं आपण देखील आत्मपरीक्षणाद्वारे जाणलं पाहिजे की कुठल्या क्षेत्रात मी काय केले पाहिजे, पाय रोवले पाहिजे, जेणेकरून मी मॅक्सिमम जास्तीत जास्त यश जीवनामध्ये मिळवू शकेन. त्यासाठी बुद्धीची काय आहे, आवश्यकता आहे. आपल्या क्षमता कुठे आहेत, जन्मजात काही आपल्यामध्ये क्षमता असतात, बाळाचे पाय अंतरुणात, माहीत पाहिजे कुठे आपली ताकद आहे. बऱ्याचदा काय होतं, आपली ताकद असते दुसरीकडेच आणि समाजाचा प्रवाह काय म्हणतो, तो इंजिनियर बन, डॉक्टर बन, त्याच्याच मागे लागतात सगळे लोक, होय की नाही. आणि तो एखादा मोठा गायक बनू शकतो, ही क्षमता असते, पण तिथे तो काय करत नाही, शक्ती एकाग्र करत नाही. तर आपल्या सर्वांमध्ये काहीतरी विशेष क्षमता आहेत, तिथेच तुम्ही काय केलं पाहिजे, आपली शक्ती एकाग्र केली पाहिजे. 2-3 क्षेत्रामध्ये, म्हणजे एका तरी क्षेत्रात तुम्ही काय बनू शकता, खूप विद्वान बनू शकता. नाही तर काय होतं आपली स्थिती, या क्षेत्रातलं अर्धवट ज्ञान, त्या क्षेत्राला अर्धवट ज्ञान. निम हकीम खतरामा जान, एक म्हण आहे. निम हकीम म्हणजे जो अर्धवट डॉक्टर आहे, त्याच्यावर तुम्ही गेलात तर तुमचं जीवन काय धोक्यामध्ये, तशी आपली स्थिती बनते. तर आत्मविकास करणं काय गरजेचं आहे आणि त्यासाठी ज्ञान प्राप्ती काय महत्वाची आहे. खरोखर आपण विद्वत्ता जी आहे ती विकसित केली पाहिजे. या जगामध्ये अधिकांश दुःख कशामुळे येतात, अज्ञानामुळे. जितके अधिक तुम्ही ज्ञानी बनाल तितकी तुमची जी मानसिक आणि बौद्धिक गरज आहे ती काय बनेल, तृप्त बनेल. आणि चौथी गरज आहे ती म्हणजे स्पिरिच्युअल नीड, आध्यात्मिक गरज, आणि त्याला म्हणतात टू लिव्ह अ लिगसी, टू लिव्ह अ लिगसी. त्याची त्यासाठी मराठी चांगली म्हण आहे, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. कुत्र्या डुकरांसारखं मरायचं नाही आपल्याला, खाल्ला, झोपला, मैथून केला आणि बाळ काढले आणि मरून गेला, कुत्रा देखील ते करतो. पण आपली आध्यात्मिक गरज काय, की आपण काहीतरी मोठं योगदान करूनच आपला ध्येय काय केला पाहिजे, सोडला पाहिजे. बरोबर आहे. आणि आध्यात्मिक गरज आहे त्यामध्ये तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. या तीन गोष्टी जाणून घेतल्याशिवाय आपली आध्यात्मिक गरज तृप्त होत नाही. पहिली गोष्ट आहे त्याला म्हणतात मिनिंग ऑफ लाईफ. पहिली गोष्ट काय म्हटलं मी, मिनिंग ऑफ लाईफ, जीवनाचा नेमका अर्थ काय आहे, व्हॉट इज लाईफ, जीवन म्हणजे नेमकं काय आहे, हे आपण पहिल्या दिवशी आपण चर्चा केली होती. कोणी उत्तर दिलं याचं, जीवन म्हणजे नेमकं काय? एक पण नाही ते उत्तर देणार. आत्मा म्हणजेच जीवन आहे, जीवन म्हणजेच आत्मा आहे. आपण शरीर नसून आपण कोण आहोत, आत्मा आहे हे जाणणं ही आध्यात्मिक गरज तृप्त करण्याची पहिली काय पायरी आहे. बरोबर आहे. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे पर्पज ऑफ लाईफ, जीवनाचा अंतिम उद्देश काय आहे हे समजणं पण काय आहे, गरजेचं आहे. त्यावर पण आपण चर्चा केली. जीवनाचा अंतिम उद्देश काय आहे सांगा. जोरात बोला, नवीन लोक जुने नाही, जे भक्त ज्यांनी गीता कोर्स अटेंड केलाय, जीवनाचा अंतिम उद्देश काय? भगवंतांची प्राप्ती, वैकुंठाची प्राप्ती, हे जीवनाचं काय अंतिम ध्येय आहे. वैकुंठ म्हणजे काय? कायम स्वरूपी आनंदी जे अस्तित्व आहे त्या अस्तित्व काय करणं, प्राप्त करणं. बरोबर आहे. आणि तिसरा मुद्दा आहे आध्यात्मिक गरज मध्ये कॉन्ट्रीब्युशन. कॉन्ट्रीब्युशन म्हणजे योगदान, म्हणजे सर्व्हिस ऍटिट्यूड, ज्याला मराठीमध्ये काय म्हणतात, सेवाभाव. या समाजाचा आपल्या ऋण आहे आणि आपण या समाजाप्रती पण काहीतरी योगदान केलं पाहिजे. केवळ स्वार्थी जीवन न जगता आपण इतरांना मदत करण्यासाठी काहीतरी योगदान केलं पाहिजे. का बरं? कारण समाज देखील आपली काय करताय, सेवा करताय. करताय की नाही? आज तुम्ही अन्न खाता कुणाच्या कष्टामुळे? शेतकऱ्याच्या कॉन्ट्रीब्युशन, योगदानामुळे आपण जिवंत आहोत. बरोबर आहे. तिकडं सैनिक भारत पाक सीमारेषेवर काय करतायत, डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत. म्हणून आपण इथे शांतपणे प्रवचन ऐकू शकतो, होय की नाही? नंतर दाड्या वाढून फिरायला लागल्या असत्या, जबरदस्तीने धर्मांतर झालं असतं अनेकांचं, होय की नाही? पण काही सैनिक तिथे रात्रंदिवस कष्ट करतायत, त्याचं फळ काय की आता आपण शांतपणे आपण फिरू शकतो, होय की नाही? त्यांच्यामुळे सुरक्षा आपल्याला मिळते. तर समाजातले अनेक घटक जर आपली सेवा करतायत तर आपली देखील इच्छा पाहिजे की काही ना काही प्रमाणात, फुल नाही फुलाची पाकळी, पण ती पाकळी पण नसते परत, नुसतं म्हणण्यासाठीच. आपण देखील काहीतरी मोठं कॉन्ट्रीब्युशन, पाकळी कशाला, फुलच, अख्खं जीवनच काय केलं पाहिजे, समाजाच्या सेवेमध्ये अर्पण केलं पाहिजे. जनस्य मोहयम अहम ममेती, मी आणि माझं कुटुंब या संकुचित भावनेमध्येच आपण मरून जायचं नाही. आपण काहीतरी एक्सटेंड, स्वतःला विस्तारित करून लोकांची काय केली पाहिजे, सेवा, काहीतरी योगदान केलं पाहिजे, तर जीवनाच्या अंती आपल्या हृदयात काय असेल, सॅटिस्फॅक्शन असेल. आपण जर स्वार्थी जीवन जगलो तर मृत्यूच्या वेळी आपल्याला जाणीव असेल की मी अतिशय लाचार, मूल्यहीन असं जीवन मी जगलेलं आहे, मी कुणाच्याही उपयोगाला पडलेलो नाही, आणि मग लोक देखील तुमच्या उपयोगी पडणार नाहीत. अहो कोल्हापुरात अशा घटना मी ऐकलेत की काही लोक इतके स्वार्थी असतात की शेजारी पाजारी मृत्यू झाला ना तरी पण मत्तीला जात नाहीत, दार लावून बसलेले असतात, जणू काय मला माहितच नाही. मग त्यांच्या घरात जेव्हा मृत्यू होतो ना, कुणी येत नाही त्यांच्यासाठी, एकटेच पळत असतात काट्या गवत आणायला, कुणी मदत नाही, त्यांना वाईट टाकलेलं असतं, अख्ख्या गल्लीनं वाईट टाकलं असतं. का अशी रिॲक्शन का मिळते? ते कुणाच्याही मत्तीला धावून गेले नाहीत. आज लोकांना वेळ कुठे जाण्यासाठी आहे, चंद्रावर. चंद्रावर जाण्यासाठी वेळ आहे, पण शेजारी व्यक्ती जो आहे त्याचे अश्रू पुसण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही आहे. तो किती दुःखात असेल त्याला मदत करण्याची भावना नाही, पण आपल्याला वेळ कशासाठी आहे, चंद्रावर. आता कुठे म्हणे, मंगळावर. हीच समाजाची प्रगती आहे का? नक्कीच नाही. तर समाजाची सेवा करण्यासाठी शुद्ध अंतकरणाची काय गरज आहे, नाहीतर समाज सेवेच्या नावाखाली लोक काय करतात आपल्याला माहितीच आहे. अनेक पोस्टर्स लावलेत रस्त्यावर, काय समाजसेवक, त्याचे चेहरे बघितल्यावर समजतात की समाजसेवक आहेत की समाजाला भ्रष्ट करणारे लोक आहेत. युवा नेते आणि समाजसेवक बरीच नाव आहे की नाही, पण खरी खरी समाजसेवा करण्यासाठी हृदय काय लागतं, शुद्ध लागतं. शुद्ध हृदयानंच तुम्ही काय करू शकता, लोकांची निस्वार्थ भावनेनं काय करू शकता, सेवा करू शकता. शुद्ध हृदय कसं मिळणार आपल्याला, शुद्ध हृदयासाठी कशाची गरज आहे, नामस्मरणाची गरज आहे की नाही. नामस्मरण केल्यामुळेच आपलं हृदय काय बनतं, शुद्ध बनतं. जसं वाल्या, वाल्या शुद्ध कशामुळे झाला, त्याचं हृदय शुद्ध कशामुळे झालं, रामनामाचा जप केल्यामुळे. म्हणून नामस्मरण करण्यासाठी पण टाइम मॅनेजमेंट काय आवश्यक आहे, थोडा वेळ तुम्ही कशासाठी काढला पाहिजे, हृदय शुद्ध करण्यासाठी, आपलं अस्तित्व शुद्ध करण्यासाठी वेळ काढला पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. समाजामध्ये अनेक समस्या आहेत, त्या समस्या सोडवण्यामध्ये आपण काय केलं पाहिजे, मोठा भाग घेतला पाहिजे. इफ यू आर नॉट द पार्ट ऑफ सोल्युशन, यू आर पार्ट ऑफ द प्रॉब्लम. तुम्ही जर समस्येचा भाग नसाल, उपायाचा भाग नसाल, तर तुम्ही कशाचे भाग बनता, समस्येचा भाग बनता, होय की नाही. हरे कृष्ण. तर यावर खूप खोलात आपण बोलू शकतो, पण आपला महत्वाचा विषय काय, टाइम मॅनेजमेंट. पण या सर्व विषयांचा संबंध त्याशी आहे. आता पुढच्या टप्प्यात आपण चर्चा करूया अनेक अजून एक महत्वाचा विषय आहे, ज्याचा टाइम मॅनेजमेंटशी खूप मोठा काय संबंध आहे, आणि त्याला म्हणतात फोर ह्युमन एंडाउमेंट्स. वाक्य काय म्हटलं मी, फोर ह्युमन एंडाउमेंट्स. एंडाउमेंट म्हणजे काय, देणगी. चार देणग्या मनुष्याला उपजत काय झालेल्या आहेत, प्राप्त झालेल्या असतात, पण त्या सुप्त स्थितीमध्ये असतात. त्या काय केल्या पाहिजेत, सरावाद्वारे आपण विकसित केल्या पाहिजेत. या चार देणग्या कोणत्या आहेत, पहिली एंडाउमेंट, पहिली देणगी आहे आणि ती म्हणजे सेल्फ अवेअरनेस. काय म्हटलं मी, सेल्फ अवेअरनेस, ज्याला मराठीमध्ये तुम्ही काय म्हणू शकता, साक्षी भाव. मी हा शब्द शोधलेला आहे सोपा. साक्षी भाव म्हणजे काय, अशी क्षमता ज्याद्वारे स्वतःपासून वेगळे होऊन, स्वतःपासून वेगळे होऊन स्वतःचे विचार, स्वतःचे उद्देश, स्वतःचा इतिहास, स्वतःची कार्य, स्वतःचा स्वभाव, स्वतःच्या सवयी आणि स्वतःच्या प्रवृत्तींचं आपण परीक्षण करू शकतो. समजलं काय वाक्य मोठं एवढं, नाही म्हणजेच काय, आत्मपरीक्षण. स्वतःला स्वतःपेक्षा वेगळं समजून स्वतःचा अभ्यास करण्याची क्षमता, याला काय म्हणतात, सेल्फ अवेअरनेस, साक्षीभाव. म्हणजे आपण साक्षीभाव म्हणजे की जणू मी आहे तो मी नाहीच आहे, मी वेगळाच आहे आणि मी माझा काय करत आहे, अभ्यास करत आहे. स्वतःचे विचार कोणत्या दिशेनं चाललेत, स्वतःच्या भावना कोणत्या दिशेनं चाललेत, आपण जे काही वागलोय ते योग्य आहे की अयोग्य आहे, याचा अभ्यास करण्याची क्षमता जेव्हा तुमच्यामध्ये निर्माण होते, तर ती कोणती देणगी आहे, सेल्फ अवेअरनेस, साक्षीभाव. तर लगेच उपायावर आपण चर्चा करूया, कारण वेळ कमी आपल्याकडे, की साक्षीभाव किंवा सेल्फ अवेअरनेस जागृत करण्यासाठी काय केलं पाहिजे, नियमितपणे आत्मपरीक्षणाचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे काय करायचं, रोज रात्री झोपण्या अगोदर असंच झोपून जायचं नाही, पाय पसरून झोपण्या अगोदर काय करायचं, की थोडंसं आत्मचिंतन करायचं, की आज दिवसभरात मी जे काही केलं, जे काही वागलो, जे काही बोललो, ते योग्य होतं की अयोग्य होतं, आज माझी प्रगती होण्यासाठी विशेष असे मी काही प्रयत्न केले की पाटी टाकली, फक्त पाट्या टाकल्या. म्हणजे जसं परवा असाच आळसात दिवस गेला, तसा आजचा पण दिवस आळसात गेला. नियमितपणे आपण काय केलं पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. जर दररोज शक्य नसेल तर आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा तरी आपण काय केलं पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. परवा मी ज्या प्रकारे बोललो त्या व्यक्तीशी, ते चुकीचं होतं की बरोबर होतं आणि आपल्याला समज की नाही चुकीचं होतं, आपण असं बोलायला नाही हवं होतं आणि आपण आता काय केलं पाहिजे, बोलण्याच्या पद्धतीमध्ये बदल केले पाहिजे. आत्मपरीक्षण गरजेचं आहे. आत्मपरीक्षणाद्वारे काय होतं की नेमकी आपली खरी स्थिती काय याचा आपल्याला काय येतो, अंदाज येतो. बऱ्याच आपण भ्रमामध्ये स्वतःला चांगलीच व्यक्ती समजत असतो, मी काय चांगला आहे, आपण कोणाशी वाईट वागत नाही काय, पण भरपूर वाईट वागत असतो आपण. बऱ्याचदा बऱ्याच नात्यामध्ये आपण संवेदनशील नसतो, पण ते केव्हा समजतं, एकतर आत्मपरीक्षणाद्वारे समजतं किंवा मोठा दणका आला ना काही तर मोठे दुष्परिणाम जेव्हा येतात जीवनात तेव्हा समजतं, अरे मी माझ्याच चुकांचे हे काय आहेत दुष्परिणाम आहेत हे. पण तशा प्रकारे समजणं खूप दुःखदायक असतं. आपण आत्मपरीक्षणाद्वारे जर समजलं की आपण चुकीच्या मार्गाने चाललोय, बदलणं काय आहे गरजेचं आहे, तर मोठे दुष्परिणाम तुम्ही टाळू शकता. सेल्फ अवेअरनेस. सेल्फ अवेअरनेसचा दुसरा अर्थ असा पण आहे की स्वतःच्या ताकदीचा किंवा स्वतःच्या क्षमतांचा आपल्याला काय असला पाहिजे, अभ्यास असला पाहिजे. मराठीमध्ये मन कोणते, अंथरून पाहून पाय पसरणं. कधी कधी लोक अतिशय धाडस करतात, मोठी कर्ज काढतात, ती फेडण्याची ताकद नसताना देखील त्यांचे अंदाज चुकतात आणि ते इतके कोसळतात जीवनात की आयुष्यात कधी उठू शकत नाहीत. का अशी दुर्घटना कशामुळे घडते, सेल्फ अवेअरनेस नसतो, स्वतःच्या क्षमतेचा अंदाज त्यांना नसतो आणि फाजील आत्मविश्वास असतो. जी ताकद नाही ती ताकद माझ्यात आहे अशा भ्रमात ती मोठं धाडस करतानी मग ते कायमचे कोसळू शकतात. पहिले एंडॉवमेंट कोणते, सेल्फ अवेअरनेस. काही लोकांना डायरी लिहिण्याची पण काय असते सवय असते, ती खूप चांगली सवय आहे. मला माहित नाही, मी खूप प्रयत्न करतो मला जमत नाही, पण त्यापेक्षा मला आत्मपरीक्षण करणं काय वाटतं जास्त सुटसुटीत वाटतं. तर या दोन गोष्टी जर तुम्ही केल्यात, रोजनिशी लिहिणं आपली जीवनातल्या महत्वाच्या घटना लिहिणं, बरेच लोक खर्च पण लिहितात व्यवस्थित, बऱ्याच गोष्टी व्यवस्थित लिहितात, तर तुमची डायरी जर तुम्ही लिहू शकलात आणि आत्मपरीक्षण जर केलं तर क्रमशः काय होईल, तुमच्यामध्ये सेल्फ अवेअरनेस, तुमचा साक्षीभाव काय होईल विकसित होईल. दुसरी मानवी देणगी आहे, सेकंड एंडॉमेंट, ती म्हणजे कॉन्शियन्स. कॉन्शियन्स हा शब्द कोणी ऐकला या अगोदर? कॉन्शियन्स म्हणजे मराठीमध्ये सत्सद विवेक बुद्धी, हा शब्द ऐकलाय? व्हेरी गुड. सत्सद विवेक बुद्धी ही काय आहे, एक मोठी देणगी आहे. मग ती काय करावी लागते, विकसित करावी लागते. थोडक्यात काय, कॉन्शियन्स म्हणजे काय, आंतरिक मार्गदर्शन पद्धती, इंटरनल गायडन्स सिस्टीम. म्हणजे काय, आपण एखादी गोष्ट करत असतो आणि अजून आवाज येतो मोठा आपल्याला की करू नकोस, आणि तरी त्या आवाजाला दाबून आपण काय करतो, ते कार्य करतो. आतून आपल्याला असं जाणवत असं की करायला नाही पाहिजे, हे चुकीचं आहे, असं कधी झालं जीवनात? बट स्टील वी डू इट. तरी पण आपण करतो कारण ते त्वरित आपल्याला सुख घेण्याची काय असते, इच्छा असते, आणि मग नंतर दुष्परिणाम येतात आणि आपल्याला समजतं की आतून एक आवाज येत होता आणि तो आवाज कशातून येत असतो, आपल्या कॉन्शियन्स. ऑफकोर्स आमच्या आध्यात्मिक भाषेमध्ये परमात्मा काय करत असतात, कधी कधी सूचना, पूर्व सूचना देत असतात की हे चुकीचं आहे, हे करू नकोस, तरी आपण करतो. तर सत्सद विवेक बुद्धी म्हणजे काय, विवेक या शब्दाचा अर्थ मी पूर्वी सांगितलाय, कोणी सांगू शकेल? बापरे तुम्ही, मला माहित नाही, इथे ऐकून घरी विसरता का सगळं, विवेक या शब्दाचा अर्थ काय, कोण सांगू शकेल, हात वर करा. विवेक म्हणजे ॲबिलिटी टू डिस्क्रिमिनेट व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग. विवेक म्हणजे चांगलं काय वाईट काय याच्यामध्ये भेद करण्याची क्षमता, म्हणजे काय विवेक. समजलं? तर सत्सद विवेक बुद्धी म्हणजे काय, की आपण अशा प्रकारे स्वतःला प्रशिक्षित केलं पाहिजे, आपली चेतना अशी प्रामाणिक आणि शुद्ध बनवली पाहिजे की लगेच आपल्या लक्षात येईल की काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे. चांगल्या संस्काराद्वारे चांगला कॉन्शियन्स आपण काय केला पाहिजे, तयार केला पाहिजे. सत्सद विवेक बुद्धी काय केली पाहिजे, आपण विकसित केली पाहिजे. आणि एक सराव केला पाहिजे आपण
काही करण्या अगोदर ते चांगलं आहे की वाईट आहे यासाठी तीन प्रश्न स्वतःला विचारायचे. किती प्रश्न? तीन प्रश्न. अगदी साधे प्रश्न आहे ते. पहिला प्रश्न आहे व्हॉट. व्हॉट म्हणजे काय? व्हॉट म्हणजे काय? बरोबर आहे. व्हॉट शब्दाचा अर्थ काय आहे? काय. तर तुम्ही काही करण्या अगोदर पहिला प्रश्न काय विचारायचा? व्हॉट. मी काय कार्य करत आहे? आणि विचार करायचा जे पण मी कार्य करत आहे ते अधिकृत आहे की अनाधिकृत आहे, योग्य आहे की वाईट आहे, सगळ्यांच्या हिताचं आहे की तोट्याचं आहे, वगैरे वगैरे. कुठलंही कार्य करण्या अगोदर पहिला प्रश्न काय विचारायचा? व्हॉट. अँड दिस व्हॉट रिप्रेझेंट्स ऑथेंटिसिटी. काय याचा अर्थ काय? अधिकृतपणा. ती गोष्ट करणं अधिकृत आहे की अनाधिकृत आहे हे जाणणं गरजेचं आहे. आणि या प्रश्नाला होकार मिळाला कुठल्या? काय. तर पुढचा प्रश्न मग लगेच कार्य सुरू करायचं नाही होकार मिळाला म्हणून. व्हाय. पुढचा प्रश्न कोणता आहे? व्हाय. व्हाय म्हणजे काय? का हे चांगलं कार्य करण्यासाठी मला का इच्छा होत आहे? का हे चांगलं कार्य करायचं वाटतं? म्हणजेच काच्या मागे काय आला? उद्देश, इंटेन्शन, कॉन्शियन्स. कोणत्या भावनेनं प्रेरित होऊन तुम्ही हे कार्य करत आहात? हे कार्य करण्यामागे तुमची वृत्ती, भावना काय आहे, कॉन्शियन्स काय आहे, हे खूप महत्वाचं आहे. आणि तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला की माझा उद्देश चांगलाच आहे, चांगलं कार्य करताय पण उद्देश पण माझा काय चांगला आहे, मग काल आपण काय झाला? होकार झाला. पण लगेच कार्य सुरू करायचं का? आणि तिसरा प्रश्न विचारायचा, हाऊ. हाऊ म्हणजे काय? कसं? हाऊ रिप्रेझेंट स्किल. हाऊ म्हणजे काय? ते कार्य जरी चांगलं असेल, त्या कार्यामागचा उद्देश जरी चांगला असेल, तरी आपली कार्य पद्धती पण काय असली पाहिजे? चांगलीच असली पाहिजे. योग्य मार्गानंच ते चांगलं कार्य आपण केलं पाहिजे, हाय की नाही? चला चांगलं कार्य करूया म्हणून तुम्ही चांगलं कार्य करू शकत नाही. ते चांगलं कार्य कसं करायचं, त्याच्यामागे काय कृती आराखडा असला पाहिजे याचं ज्ञान देखील असणं गरजेचं आहे, हो की नाही? बऱ्याचदा आपल्या जीवनात आपण पाहिलंय की व्हॉट आणि वाय मध्ये प्रॉब्लेम नसतो, काय आणि का मध्ये. बऱ्याचदा चुकलोय कुठं आपण? हाऊ. हाऊ मध्ये चुकलो आपण. भक्त असा किंवा अभक्त असा, ती करण्याची पद्धत चुकीची होती, त्यामुळे लोकांना काय होतात आपल्याबद्दल गैरसमज. आपले उद्देश चांगले असतात, आपलं कार्य चांगलं असतं, पण करण्याची शैली जी आहे, पद्धती आहे, कार्यप्रणाली, ती मात्र काय असते? लोकांना खटकणारी असते. आणि तिथे पण बदल करणं काय आवश्यक आहे? आवश्यक आहे की नाही? मी असंच आहे काय, लोकांना पटू दे नाही पटू दे असं म्हणून चालत नाही. लोकांचा विरोध वाढत जातो तेव्हा मग काय होतं? आपली मानसिक स्थिती आणखी काय होते? बिघडन. मी इतकं चांगलं करतोय, चांगल्या उद्देशाने करतोय, तरी लोक मला नावं का ठेवतात? नावं त्यासाठी ठेवत नाहीत ज्या पद्धतीने तुम्ही करताय, त्यामुळे लोक काय करतात आपल्याला नावं, आपण डिस्टर्ब होऊ शकतो त्यामुळे, होय की नाही? हाऊ म्हणजे काय? कौशल्य. ते कार्य योग्य प्रकारे करण्याचं कौशल्य पण आपल्यात असणं काय गरज आहे. त्यासाठी कशाची गरज आहे? ट्रेनिंग, प्रशिक्षणाची गरज आहे. सर्वांनाच, आपल्या सर्वांनाच प्रशिक्षणाची काय गरज आहे. आणि इतकंच नाही, आजचा विशेष काय आपला आहे? टाईम मॅनेजमेंट. चौथा पण एक प्रश्न जोडला पाहिजे त्याला. कुठला? व्हेन. कार्य जरी चांगलं असेल, भावना चांगली आहे, कार्यपद्धती चांगली आहे, पण वेळ चुकीची असेल तरी त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. व्हेन म्हणजे काय? केव्हा. वेळ पाहून, स्थळ पाहून आपण काय केलं पाहिजे? चांगलं किंवा चांगलं कार्य केलं पाहिजे, बरोबर आहे. तर चार गोष्टी आता लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगणार आहे चार गोष्टी ज्या मॅनेजमेंटमध्ये सांगितल्या जातात. रॉंग ऍक्शन, रॉंग टाइम. चुकीची कृती आणि चुकीची वेळ जर झाली तर काय होतं? डिझास्टर. डिझास्टर म्हणजे आणीबाणीची काय होते? स्थिती निर्माण होते, मोठं संकट येऊ शकतं. वेळ पण चुकीची आहे, आपली कृती पण काय आहे? चुकीची आहे. दुसरा मुद्दा, राईट ऍक्शन रॉंग टाइम. राईट ऍक्शन म्हणजे काय? योग्य कृती, पण टाइम काय? रॉंग आहे. त्यामुळे काय होतं? रेजिस्टन्स. रेजिस्टन्स म्हणजे काय होतो? प्रतिकार होतो. कृती चांगली आहे, पण चुकीच्या वेळी तुम्ही काय करायला लागलाय? चांगली कृती, तर लोक तुमचा स्वीकार करणार, लोक तुम्हाला प्रतिकारच करणार. तिसरी गोष्ट आहे, रॉंग ऍक्शन राईट टाइम. चुकीची कृती आणि योग्य वेळ, पण यामध्ये चूक काय झाले? चुकीचीच कृती आहे, कृती चांगलीच नाही आहे. त्याला म्हणतात मिस्टेक. काय म्हणतात? चूक आहे ती. आणि त्या चुकीचा जो काही येईल तो दुष्परिणाम आपल्याला काय करावा लागतो? भोगावा लागतो. ऍक्शनच आपली काय होती? चुकीची होती. म्हणजे मोठं यश हवं असेल तर काय पाहिजे? राईट ऍक्शन राईट टाइम म्हणजे काय? सक्सेस. योग्य कृती योग्य वेळी केली, मोठं यश आपल्याला मिळू शकतं. मी आता याच एक उदाहरण देतो. समजा माझे वडील आहेत, आपले वडील आहेत, जे आदरणीय आहेत, ते एखादी मोठी चूक करतायत. काय करतायत? चूक करतायत. तर आता मला अशी इच्छा आहे किंवा आपल्याला इच्छा आहे की वडिलांना ही चूक सांगितलीच पाहिजे. आता तर वडिलांना चूक सांगणे हे कार्य तुम्हाला करायचं, तुम्ही काय केले पाहिजे? चार गोष्टी पहिल्या डोळ्यात खालून घातल्या पाहिजे. पहिला प्रश्न कोणता आहे? व्हॉट. की वडिलांना चूक सांगणे हे अधिकृत आहे की अनाधिकृत आहे? उत्तर काय? अधिकृत आहे. सांगितलं पाहिजे, नाही तर त्यांचं नुकसान होईल आणि आपल्या कुटुंबाचं काय होईल? व्हॉटला काही प्रॉब्लेम नाही, व्हॉट बरोबर आहे. दुसरा प्रश्न कोणता आहे? व्हाय. का वडिलांना चूक सांगतोय आपण? स्वतःला शाने समजते म्हणून? हा बाबा मूर्खच आहे आमचं, असा भाव आहे का तुमचा? नाही. का? कारण माझं वडिलांच्यावर काय प्रेम आहे. जर वडिलांना मी चूक सांगितलं नाही तर वडिलांनाच पुढे काय होईल? त्रास होईल. आणि पर्यायानं आमच्या अख्ख्या कुटुंबाला त्याचा काय होईल? त्रास होईल. आणि म्हणून त्यांना चूक सांगणं हे मला काय वाटतं? माझं कर्तव्य आहे. व्हाय पण काय आहे? योग्य आहे. पण बऱ्याचदा चूक कुठे होते? हाऊ. हाऊ मध्ये चुकतो आपण. बाबा एवढं मोठं आला काय डोकं पीक फिरलंय का तुमचं? अशी जर पद्धत असेल सांगण्याची तुमची, एक कानाखाली तुम्ही चूकच सांगत आहे, पण शैली काय आपली? चुकीच आहे. पण तुम्ही कशा प्रकारे सांगू शकता की बाबा माझं तुमच्यावर अतिशय प्रेम आहे, तुम्ही आमच्यासाठी इतके झटलेले आहात, हा मी 24 तास तुमच्या प्रती काय ऋणी आहे, आणि तुम्हाला दुःख जर झालं ना ते मला सहन होत नाही. माफ करा बाबा, मी काही स्वतःला मोठं समजत नाही, पण मला असं वाटतं की तुमच्यातून एक चूक होत आहे आणि मला वाटतं की त्याचे खूप वाईट परिणाम भविष्यात होऊ शकतील. तुम्हाला पण त्रास होईल, आम्हाला पण त्रास होईल. मला क्षमा करा, मला हे सांगताना पण योग्य वाटत नाही, पण तरी पण माझं सांगणं कर्तव्य म्हणून मी सांगतोय. ही चूक करणं तुम्ही टाळलं तर बरं होईल बाबा. दिस इज माय रिक्वेस्ट. बघा, तुम्ही चूक सांगितली, सांगण्याची पद्धत काय योग्य आहे, ती वेळ देखील काय पाहिजे? पद्धत जरी चांगली असेल तर वेळ पण चांगली पाहिजे. बाबांचं नुकतंच भांडणून बाबा आलेले आहेत, आणि त्याच वेळी तुम्ही सांगत बसा, बाबा माझं तुझ्यावर प्रेम आहे. कानाखाली बस, तू मला शिकवतोयस आत्ता, एवढ्या एवढासा होतास, स्वतःला शांत जाणार आहेस, तू मला शिकवणं चाल भाग, माझं मी बघतो काय करायचं ते. राईट ऍक्शन रॉंग टाइम, रेजिस्टन्स. लोक आपली चूक स्वीकारणार नाहीत, प्रतिकार होणार, नाही मी चुकलेलोच नाही, तू स्वतःला शांत समजतेस, होय की नाही? या चारही गोष्टी कायम लक्षात ठेवा. आणि हे लक्षात ठेवूनच काय करायचं? कार्य. त्यामुळे बऱ्याचशा चुका आपल्या हातून होणार नाहीत, आणि मग चुका झाले तर त्याचे दुष्परिणाम जे येतात त्यांना सावरासर करण्यामध्ये आपल्या काळाचा काय होत असतो? अपव्यय. तो वाचू शकतो. टाइम मॅनेजमेंटशी या विषयाचा काय खूप मोठा संबंध आहे. एक चूक केल्यामुळे असे काही रिॲक्शन येतात की त्यातून बाहेर पडण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो, आणि विनाकारण फक्त ते प्रकरण दडपण्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागतो, आणि जो वेळ सत्कारने लागत नाही. हरे कृष्ण. तर प्रश्न हा आहे की हा कॉन्शियन्स सतसत विवेकबुद्धी कशी विकसित करायची? तर याला एकच उपाय आहे, असोसिएशन, गुड असोसिएशन.
चांगल्या लोकांचा संग केल्यामुळे काय होतो, आपला विवेक काय होतो जागृत. जसं वाल्यानं कोणाचा संग केला, नारद मुनींचा, जे महान भक्त होते, त्यामुळे त्याचा सगळा कॉन्शियन्सच काय झाला, बदलला. त्याचा आंतरिक भावच बदलला आणि तो स्वतःला काय समजू लागला, हे चुकीचं आहे. नाही तर त्याची कर्तव्य बुद्धी काय झाली होती, भ्रष्ट झाली होती. सत्सद विवेक बुद्धी भ्रष्ट झाली होती. हा सुरुवातीला तो आर्ग्युमेंट करत होता, हा माझा पिढीजात काय व्यवसाय, मला उपजीविकेसाठी काय केलं पाहिजे, लोकांना ठार मारलंच पाहिजे, त्याच्या मनात विवेकच नव्हता. पण नारद मुनींच्या शुद्धतेच्या प्रभावामुळे काय आलं, त्याच्या मनात विवेक जागृत झाला की अरे मी जे करत होतो आतापर्यंत काय चुकीचं आहे. तर बऱ्याचदा महान भक्तांच्या संगतीमध्ये गेलो आपल्याला लगेच जाणवतं, अरे मी कमी आहे, खूप मी बेकार आहे, असं का जाणवतं. आणि त्यांच्या उपस्थितीत आपला विवेक काय होतो, एकदम जागृत आहे, किती शुद्ध आहे, मी काय बेकार आहे, मी केव्हा चांगला बनणार, अशा भावना येतात. जेव्हा आम्ही आमच्या गुरूंना भेटतो आम्हाला कायम असा अनुभव येतो, कारण त्यांची शुद्धता एवढी जबरदस्त असते की आपल्याला जाणीव होते घरी. ते जेव्हा महान भक्त आपल्या डोळ्यात डोळे घालून बघतात ना, आपल्याला वाटतं सगळ्यांना समजलंय मी कसा आहे ते. दूध का दूध, पाणी का घिल्ट वाटायला लागते आपल्याला, म्हणजे की नाही. आपल्याला विवेक जागृत, चांगल्या भक्तांचा काय केला पाहिजे, संघ केला पाहिजे. आणि चांगल्या भावनेचे जे लोक आहेत, चांगले प्रेमळ लोक आहेत, यांच्या सहवासात आपण राहिलं पाहिजे. हा एक उपाय आहे. आणि दुसरा उपाय आहे की योग्य अतिशय चांगली जी पुस्तकं किंवा ग्रंथ आहेत त्यांचा आपण काय केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे देखील विवेक आपला काय होतो, जागृत होतो. जसं गीता आहे, श्रीमद भागवत आहे, आणि त्याशिवाय देखील अनेक व्यक्तिमत्व विकासासाठी सुंदर पुस्तकं लोकांनी लिहिली आहेत. अशी पुस्तकं वाचल्यामुळे काय होतं, चांगलं काय आणि वाईट काय याच्यातला फरक आपण समजू लागतो. आता तुम्ही सांगा, गीता कोर्स ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच काही प्रमाणात विवेक काय झाला असेल, तुमचा जागृत झाला असेल, अरे बाप रे आजपर्यंत कधी वाटलं मांस खाणं पाप आहे, दणकून खात होतो, होतो की नाही. पण आपण जेव्हा ऐकतो भक्तांच्या तोंडातून की मांस खाल्लं तर किती मोठं पाप आहे, तेव्हा आपल्या हृदयातला विवेक काय होतो, जागृत होतो. हो बापरे, मी कधी विचारच केला नाही, मी जिभेच्या सुखासाठी खात होतो, पण किती मोठी हिंसा गुंतलेली, कशामध्ये, मांस खाण्यामध्ये, इतका निर्दय खून करून आपण खात होतो. तर हा कॉन्शियन्स, हा सतसत विवेक जो आहे, तो चांगल्या लोकांच्या सहवासात आल्यामुळे, आणि चांगल्या पुस्तकांचं, अशी पुस्तकं जी युनिव्हर्सल लॉज, जे जगातील शाश्वत नियम आहेत, त्याबद्दल आपल्याला काय करतात, मार्गदर्शन करतात, अशी पुस्तकं वाचली पाहिजे. जी मॅगझिन वाचून काय फायदा आहे का, तो अमेरिकन काय खातो, काय पितो, काय पण खाईना, काय फरक पडतो आपल्याला. पण अशी पुस्तकं वाचली पाहिजेत ज्यामुळे आपला विवेक काय होईल, एकदम शक्तिशाली होईल. त्यामुळे काही करताना आपल्याला समजेल की हे काय चुकीचं आहे, हे केलं नाही पाहिजे. ठीक आहे, याला म्हणतात कॉन्शियन्स. याचा संदर्भ कशाचे आहे, टाइम मॅनेजमेंटचे आहे, खूप मोठा. कारण आपल्या अज्ञानामुळे आपण अविवेकानं जेव्हा वागतो, त्याचे परिणाम असे होतात की बराच वेळ आपला काय होतो, पुढे वाया जातो. बरोबर आहे, आपण अविवेकानं अभ्यास करत नाही, नापास होतो, आणि मग पास होण्यासाठी काय काय कुठे कुठे पळावं लागतं लोकांना, है की नाही. हरे कृष्ण. आणि तिसरी एंडाओमेंट आहे, तिसरी देणगी आहे जी आपण विकसित केली पाहिजे, त्याला म्हणतात क्रिएटिव्ह इमॅजिनेशन. मागच्याच वेळी साहेबांनी सांगितलं होतं, स्ट्रेंथ आणि विकनेस मध्ये, बरोबर आहे, क्रिएटिव्हिटी, क्रिएटिव्ह इमॅजिनेशन म्हणजे निर्मितीक्षम कल्पना. क्रिएटिव्ह इमॅजिनेशन म्हणजे काय, मराठीमध्ये निर्मितीक्षम कल्पना म्हणजे काय, भविष्य आत्ताच पाहण्याची ताकद. समजतंय, भविष्य आत्ताच पाहण्याची जी ताकद आहे त्याला म्हणतात क्रिएटिव्ह इमॅजिनेशन. समजतंय, मी जास्तीत सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजेच काय, आपण स्वतःचं ध्येय वाक्य काय केलं पाहिजे, तयार केलं पाहिजे. हा शब्द कधी ऐकलाय तुम्ही, ध्येय वाक्य, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात मिशन स्टेटमेंट. काय म्हणतात, मिशन स्टेटमेंट. हा दोन गोष्टी असतात, विजन आणि मिशन. विजन या शब्दाचा अर्थ काय, विजन म्हणजे व्हॉट टू अचीव, जीवनात काय आपल्याला प्राप्त करायचं आहे, त्याची दृष्टी, दूरदृष्टी कुठे असली पाहिजे, आत्ताच आपल्याकडे
असली पाहिजे. एक 15-20 वर्षांत मला जीवनात काय काय प्राप्त करायचं आहे त्याची योजना आत्ताच आपण करावी लागते. बरोबर आहे, ज्याला म्हणतात विजन. आणि मिशन म्हणजे काय? हाऊ टू अचीव. एक आहे व्हॉट टू अचीव म्हणजे विजन, आणि हाऊ टू अचीव म्हणजे आपली ध्येय कशी प्राप्त करायची, आणि ती ध्येय प्राप्त करण्यासाठी आपल्याकडे निश्चित कृती आराखडा असणं काय आहे गरजेचं आहे, योजना असणं काय आहे गरजेचं आहे. कोणा झोप येत नाही ना? हरे कृष्णा, धन्यवाद. आणि यासाठी क्रिएटिव्ह इमॅजिनेशन असणं काय गरजेचं आहे, निर्मितीक्षम कल्पना, कल्पनाशक्ती पाहिजे आपल्याकडे, पण वास्तविक, नुसती स्वप्न नाही बघायची, आम्ही देखना आहे. अशा काही योजना पाहिजेत ज्या निर्धारानं आपण काय करू शकतो, पुढे प्राप्त करूच शकतो. तर लक्षात घ्या, दोन प्रकारच्या निर्मिती असतात. दोन प्रकारच्या काय असतात? निर्मिती, टू टाइप्स ऑफ क्रिएशन. पहिली निर्मिती ही नेहमीच कुठे होत असते? मनामध्ये. आणि दुसरी निर्मिती कुठे होत असते? वास्तवतेमध्ये. उदाहरणार्थ तुम्हाला घर बांधायचं आहे स्वतःच, तर घराची पहिल्यांदा निर्मिती कुठे होते? मनामध्ये ना. चला घर बांधे म्हणून बांधायला सुरू करता लगेच. घर बांधण्या अगोदर मनामध्ये आपल्याला क्रिएटिव्ह इमॅजिनेशन, कल्पना करावी लागते की बाबा माझी किती ताकद आहे पैशाची, आणि कशा प्रकारचं घर पाहिजे मला. एक हॉल पाहिजे, एक किचन पाहिजे, दोन बेडरूम पाहिजेत, आणि हे पाहिजे. म्हणजे मनात घर तयार झालं तुमच्या, होय की नाही? पण पुढे कोणाची मदत घेता तुम्ही? आर्किटेक्ट. आर्किटेक्ट तुम्हाला मस्त घर तयार करतो. कशावर? कागदावर. ती काय असते? क्रिएटिव्ह इमॅजिनेशन. ते घरच असतं, पण प्रॉब्लेम काय? त्या घरात तुम्ही राहू शकत नाही कागदावरच्या. त्यात असतं इतक्या इंच, ही इतकी मोठी खोली आहे. पण दुसरी निर्मिती म्हणजे काय? ऍक्च्युली कर्ज काढणे, पळापळ करणे, 20% स्वतःची रक्कम, 80% बँक देणार, आणि ऍक्च्युली खूप मेहनत घेणे, आणि गवंडी शोधणे, कॉन्ट्रॅक्टर शोधणे, आणि ऍक्च्युली घर बांधणे. बरोबर आहे, याला काय म्हणतात? दुसरी निर्मिती. कुठलीही निर्मिती तुम्हाला या जगात हवी असेल तर दोन टप्पे असतात. पहिला टप्पा काय असतो? क्रिएटिव्ह इमॅजिनेशन. मनामध्ये तुम्हाला ती गोष्ट प्राप्त करण्याची काय असली पाहिजे? अभिलाषा असली पाहिजे, त्याचं प्लॅनिंग असलं पाहिजे, आणि दुसरं म्हणजे काय? ती योजना राबवली देखील पाहिजे. बरोबर आहे. मग सांगण्याचा मुद्दा असा आहे की बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये काय नसतं? प्लॅनिंग नसतं. असंच आपण जगत असतो प्लॅनिंग शिवाय, आणि अल्प संतुष्ट असतो आपण. जे मिळालंय ना, दोन वेळेला खायला मिळतं बास. कधी आपण अशा योजना करत नाही की मी आणखी काहीतरी चांगलं करू शकतो, मी आणखी चांगली व्यक्ती बनू. जोपर्यंत तुम्ही मनामध्ये स्वतःला पाहत नाही मोठा व्यक्ती, बाहेर तुम्ही मोठा व्यक्ती बनू शकत नाही. मोठी स्वप्न मनात असत नाहीत तोपर्यंत ती स्वप्न प्रत्यक्षात साकार होऊ शकत. प्लॅनिंग इज निडेड. जीवनामध्ये योजना असणं काय गरजेचं आहे, नाही तर बऱ्याचदा काय होतं? तहान लागल्यावर विहीर खोदणे, आय समोर आलं म्हणजे मग पळापळ सुरू होते. पण जर प्लॅनिंग असेल, पहिल्यांदाच विहीर बांधून ठेवली, किती ताण लागू दे. विहीर ऑलरेडी काय खोदले. आपल्या जीवनामध्ये योजना असतील, प्लॅनिंग असेल, तर बऱ्याचदा आणीबाणीची स्थिती येणार नाही. इफ यू फेल टू प्लॅन, यू प्लॅन टू फेल. जर तुम्ही योजना करण्यामध्ये अपयशी ठरलात, तर तुम्ही अपयशी बनण्याची काय करतात? योजना करतात. जबरदस्त वाक्य आहे, कायम लक्षात ठेवा. आणि मग कशामुळे क्रिएटिव्ह इमॅजिनेशन वाढू शकते आपली? त्याला एक शब्द आहे व्हिज्युअलायझेशन. मनामध्येच काय करणं? आपल्या कल्पनाशक्तीनं चित्र निर्माण करणं. की मला हा एक कार्यक्रम घ्यायचा आहे, समजा तुम्हाला एक कार्यक्रम घ्यायचा आहे, तर तो कार्यक्रम कसा असला पाहिजे याचं मनात काय केलं पाहिजे? तुम्ही चित्र पाहिलं पाहिजे, आणि तो कार्यक्रम संपन्न होण्यासाठी काय काय टप्पे आहेत त्याची आखणी काय केली पाहिजे? केली पाहिजे मनामध्ये, म्हणजे हाताला लिहून काढलं पाहिजे. हे केल्यावर काय होणार? हे मला मिळणार. आणि मग नंतर ते प्रयत्न देखील करावेच लागणार. हा खूप मोठा विषय आहे. चौथी देणगी खूप महत्वाची आहे. फोर्थ एंडॉमेंट
त्याला म्हणतात इनडिपेंडंट विल. इनडिपेंडंट विल म्हणजे स्वतंत्र इच्छा. आपल्या सर्वांना काय स्वतंत्र इच्छा, काम करायचं की नाही करायचं, स्वतंत्र इच्छा आहे. वेगळ्या शब्दात मी तुम्हाला उलट सांगतो, विल पॉवर. त्याला काय म्हणतात? विल पॉवर. विल पॉवर म्हणजे काय? कपॅसिटी टू ऍक्ट, कार्य करण्याची क्षमता. म्हणजे काय विल पॉवर? नुसती विचार करण्याची नाही, प्रत्यक्ष कृती आणि कार्य करण्याची जी क्षमता तुमच्यामध्ये आहे त्याला काय म्हणतात? विल पॉवर. प्रबळ इच्छाशक्ती गरजेची आहे. जसं मी सांगितलं की पहिली निर्मिती म्हणजे काय? मनामध्ये घर पाहिजे तुम्हाला, त्याला म्हणतात क्रिएटिव्ह इमॅजिनेशन. आवश्यक आहे, पण ते घर प्रत्यक्ष साकार होण्यासाठी कशाची गरज आहे? विल पॉवर, प्रचंड इच्छाशक्ती आणि निर्धार शक्ती असेल तरच तुमच्या योजना काय होऊ शकतात? सफल होऊ शकतात. बरोबर आहे? जर प्रखर इच्छाशक्ती नसेल तर बरेच लोक उत्साहानं काय करतात? योजना सुरू करतात, पण त्या योजना पुढे काय होतात? रखडतात आणि मध्येच काय होतात? बंद पडतात. बरोबर आहे? म्हणून परवाच मी एकदा सांगितलं होतं, तुमच्या लक्षात आहे की नाही मला माहित नाही, दोन प्रकारचे लोक जीवनामध्ये अपयशी बनतात. कोणते दोन लोक मी सांगितले होते? पहिला प्रकार जे कृती करतात पण विचार करत नाहीत. म्हणजे काय? कृती करतात म्हणजे त्यांच्याकडे विल पॉवर आहे, पण विचार करतात म्हणजे त्यांच्याकडे क्रिएटिव्ह इमॅजिनेशन नाही. हे कृती केल्यावर काय परिणाम होणार याची जाणीव त्यांना नाही. ते कृती करतात पण विचार करत नाहीत. दुसरा अतिशय वाईट प्रकार अपयशी लोकांचा आहे, जे विचारच करतात पण काय करत नाहीत? कृतीच करत नाहीत. ते नुसतं स्वप्नच पाहतात की मला मोठं बनायचं आहे, मला चांगला भक्त बनायचा आहे, आम्हाला जप पण करायचं आहे, प्रॉमिस पण देतात आम्हाला, आणि तरी जप करत नाही. गजान पुन्हा मटण खातात, म्हणतात मटण सोडायचं आहे मला, पण कृती करत नाहीत. का? लॅक ऑफ विल पॉवर. ती कृती करण्यासाठी आवश्यक इच्छा शक्ती त्यांच्याकडे नसते, ते पण लोक काय बनतात? अपयशी बनतात. बरोबर आहे? तर या चारही गोष्टी जर आपण स्वतःमध्ये विकसित केल्या सरावाद्वारे, तर नक्की आपला व्यक्तिमत्व विकास होऊ शकतो. विचार करा, या चारही गोष्टी जितक्या मोठ्या प्रमाणात तुम्ही विकसित कराल तितक्या मोठ्या प्रमाणात तुमचं व्यक्तिमत्व खुलू शकतं, तुम्ही प्रभावी बनू शकता. बरोबर आहे? आणि मोठ्या प्रमाणात तुम्ही काय करू शकता? यश प्राप्त करू शकता. पण आपण कधी असं लक्षच दिलं नाही, आपल्याला माहित पण नव्हतं कधी कधी की ह्या गोष्टी काय करायच्या असतात, विकसित करायच्या असतात. मला देखील काही वर्षांपूर्वी माहित नव्हतं, मी पण जसा अभ्यास केला तसं या गोष्टी मला समजू लागल्या. तर इच्छाशक्तीचा अर्थ काय? इच्छाशक्तीचा अर्थ आहे की आपल्या मूड प्रमाण आपण कार्य करायचं नाही. बरोबर आहे? आपल्या मूड पेक्षा कर्तव्य भावना काय असली पाहिजे? प्रबळ असली पाहिजे. एखादा मुलगा म्हणतो मी आता उद्यापासून अभ्यास करणार बस 4 तास, पण त्याचा मूड दुसऱ्या दिवशी क्रिकेट खेळण्याचा असतो. विल पॉवर गेली बोंबलत. एक मित्र म्हणतो चल ना खेळूया, पण चल एका क्षणात विल पॉवर काय आली? नष्ट झाली. कारण मनाचा कल, मूड म्हणजे काय? मनाचा कल आहे. तर विल पॉवर म्हणजे काय? जरी मनाचा कल असू दे किंवा नसू दे, मी ठरवलं करणार म्हणजे मी करणार. 4 तास अभ्यास करणार म्हणजे मी करणार, मनाची इच्छा असू दे किंवा नसू दे, मनाचा कल असू दे किंवा, यालाच म्हणतात विल पॉवर. तर आपण आपली क्षमता अशी वाढवली पाहिजे की कर्तव्य भावना ही मूड पेक्षा काय बनली पाहिजे? अधिक प्रबळ झाली पाहिजे. म्हणजे विवेक बुद्धी ही मनापेक्षा काय झाली पाहिजे? शक्तिशाली झाली पाहिजे. समजतंय तुम्हाला? यालाच म्हणतात विल पॉवर. आता प्रश्न हा आहे की कशामुळे विल पॉवर वाढू शकते? कोणी सांगू शकेल विल पॉवर कशी वाढेल आपली? त्याचं सोपं उत्तर आहे, कीपिंग प्रॉमिसेस. लोकांना दिलेली आश्वासनं पाळल्यामुळे आपली विल पॉवर काय होते? वाढते. लोकांना आश्वासन देणे आणि दिलेली आश्वासनं काय वाटतं ते झालं तरी काय करायची? पाळण्याचा आपण प्रयत्न करायचं, त्यामुळे आपली विल पॉवर काय होते? वाढते. समजतंय? याचाच अर्थ काय? जी वचनं पाळू शकतो तीच तुम्ही वचनं लोकांना द्या, जी वचनं पाळू शकत नाही ती देऊच नका शक्यतो. मग विल पॉवर वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? आपण
यू कॅन बिगिन विथ लो कमिटमेंट. समजा एखादा व्यक्ती इतकी वाईट सवय लागली सकाळी आठ शिवाय उठू शकत नाही, तो आठ शिवाय उठू शकत नाही, पण एकदम तो प्रवचन ऐकतो आणि त्याला वाटतं नाही सकाळी चारला उठलंच पाहिजे. त्यांना दोन प्रकारचे आश्वासन असतात, एक म्हणजे इतरांना दिलेली आश्वासन आणि दुसरा प्रकार आहे स्वतःला दिलेलं आश्वासन. आपण स्वतः ठरवतो की उद्या मी 4 वाजता उठणार, शक्य आहे का? वर्षानुवर्ष 8 पर्यंत झोपतोय, मग त्यानं सेल्फ अवेअरनेस बघितला पाहिजे, माझी ताकद काय आहे, मला उठायचं अवघड आहे. तर त्यानं दुसऱ्या दिवशी काय म्हटलं पाहिजे, एखादा तास मी काय करेन उद्या अगोदर उठेन. सो यू बिगिन विथ लो कमिटमेंट, छोटस आश्वासन द्या स्वतःला आणि ते काय करा 7 उठाच, नाही उद्या 4 उठणार बास, आणि ते उठते 10 आणि ते जाऊ दे तिकडे काय जमणार नाही मला. का तसं होतं? कारण आपल्या ताकदीच्या पलीकडे त्यानं स्वतःला काय दिलं, आश्वासन दिलं. बरोबर आहे? तर आपण जी स्वतःप्रती आश्वासन आहेत, इतरांप्रती आश्वासन आहेत, ती कशी द्या, कमी दर्जाची असू देत, पण ती पाळली ना तुमच्यात काय होतं, ताकद निर्माण होते. आणि मग तुम्ही आणखी आश्वासन पाळण्याची तुमच्यामध्ये काय येतो, विश्वास. अरे मी 7 उडू शकतो, तर काही दिवसांनी 6 पण उडू शकतो, काही दिवसांनी 5 पण उडू शकतो. अशा प्रकारे आपण बदल जर केले तर एक दिवस येईल की तुमच्या विल पॉवर तुम्ही कितीला उठू शकता, 4 उठू शकता. नाही उद्यापासून 4 उठणार काय, कसं शक्य आहे, ते 10 उठणार दुसऱ्या दिवशी. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की दोन स्तरावर जे आश्वासन देतो आपण, इतरांना आणि स्वतःप्रती, ही आश्वासन रिअलिस्टिक म्हणजे काय असली पाहिजेत, वास्तवता वादी असली पाहिजेत, आपली ताकद पाहून आपण आश्वासन द्यायची. मात्र एकदा दिली ना आश्वासन तर काय करायची, ती काय वाटतं ती होते पाळायचीच. एखाद्या मित्रास तुम्ही पुस्तक घेतलं आणि म्हणजे 4 दिवसांनी तुला देतो, काय वाटतं ते होते, 7th दिवशी दिला ते 4 महिने मागे लागलेलं असते, पुस्तक दे गे रे बाबा, देतो रे उद्या देतो, उद्या म्हणते परत 1 महिना दिलं नसतं. तर अशामुळे काय होतं, आश्वासन न पाळल्यामुळे आपल्यावरील लोकांची श्रद्धा काय होते, नष्ट होते. हा नुसता बडाया मारतो, काही लोक नुसतं बडाया मारतात आणि काय करत नाही, तशी कृती करत नाही, त्यांच्याबद्दल काय होतो, लोकांच्या मनात लांडगा आला रे आला. हा नुसता म्हणतोय असं करणार तसं करणार, कधी करत नाही, लोकांची श्रद्धा आपण गमावून बसतो. पण विल पॉवर असेल तर जे सांगितलं ते काय करायचं, करायचं काय, आणि जमत नसेल तर बोलायचं नाही, मी करतो 100 सभासद बनवतो मी. काय बोला, जाऊ देवाच्या गावाची मी 100 सभासद बनवतो, 1 पण नाही बनवत. लोकांची श्रद्धा उडते, एकदा बोललं ना मग विल पॉवर निर्धार शक्तीनं इकडे तिकडे पळून काय करायचं, ते ध्येय काही करून साध्य करून दाखवायचं, मग लोकांचा आपल्यावरचा विश्वास काय होतो, वाढतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. तर या चारही देणग्या काय आहेत, खूप खूप महत्वाच्या आहेत. यापैकी एकही देणगी जर अविकसित असेल तरी मोठ्या संकटामध्ये आपण सापडू शकतो. बरोबर आहे? समजा तुमच्याकडे क्रिएटिव्ह इमॅजिनेशन आहे, म्हणजे काय, कल्पनाशक्ती जबरदस्त आहे, पण काय नाही आहे, विल पॉवर नाही आहे, इच्छाशक्ती नाही, तर काय होणार, यू विल बिकम अ ड्रीमर. तुम्ही काय बनणार, एक स्वप्नाळू व्यक्ती बनणार, हमें देखना है, इतकंच घोषणा देणार तुम्ही, नुसती स्वप्न पाहिजे, माझा भारत देश एके दिवशी काय म्हणेल, महान म्हणेल. सध्या गहाण आहे, गहाण ठेवलेलं आहे, कर्जाच्या बोजाखाली आहे. बरोबर आहे? सांगण्याचं तात्पर्य काय, की नुसतं स्वप्नाळू आपण बनणार, कल्पना खूप चांगल्या आहेत, पण इच्छाशक्ती नसल्यामुळे त्या कल्पना कधी पूर्ण होणार नाही, आणि त्यामध्ये तुम्ही अतृप्त राहणार, तुमच्या इच्छा बऱ्याचशा अतृप्त राहणार, तुम्ही जीवनात आनंदी बनू शकणार नाही. जर इच्छा पूर्ण झाली तर असंतुष्ट. बरोबर आहे? बर, तुमच्याकडे समजा अतिशय जबरदस्त कल्पनाशक्ती आहे, जबरदस्त इच्छाशक्ती आहे, पण तुमचा कॉन्शियन्स खराब आहे, तुमची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे, तर त्यातून लादेन तयार होणार आणि हिटलर तयार होणार. होय की नाही? हिटलरकडे कल्पनाशक्ती होती की नाही, होती. इच्छाशक्ती होती की नाही, पण काय नव्हतं, गुड कॉन्शियन्स, सतसत वेग बुद्धी याकडे नव्हती. एका गॅस चेंबरमध्ये लोकांना हजारो एका खोलीत कोंबलं त्यानं आणि विषारी वायू सोडला आणि ते लोक घुसमटून मेले आणि त्यात त्याला आनंद वाटत होता की ती कॉन्शियन्स त्याचं काय भ्रष्ट आणि खराब आहे. तर असं व्यक्तिमत्व बनायचं आहे का तुम्हाला? नक्कीच नाही. ते जीवनाचं यश आहे का हिटलर बनणं? लोक पुस्तकं वाचतील तुमच्यावर, पण नरकात यातना भोगावे लागतील नंतर. करोडो जन्म हिटलर नरकात सडक पडला असेल, मुक्तता होणं खूप कठीण आहे. इतक्या लोकांना दुःख दिले त्यानं. सगळं होतं, सेल्फ अवेअरनेस, स्वतःच्या ताकदीचा अंदाज होता, इच्छाशक्ती होती, कल्पनाशक्ती होती, पण काय नव्हतं त्यावेळे? गुड कॉन्शियन्स, चांगल्या सद्भावना नव्हत्या हृदयात, दया नव्हती. त्यांना विचार नाही केला की आपल्या पत्नी मुलीला पण त्यात घातलं असतं चेंबरमध्ये तर किती आनंद झाला असता बाहेर आपल्याला. तो अतिशय धर्मांध आणि विचित्र प्रकारे त्यांनी क्रूर कृत्य, म्हणजे गोधरा हत्याकांड असू दे किंवा काही असू दे, परवाचा बॉम्बस्फोट असू दे, गुड कॉन्शियन्स नाही, बॅड कॉन्शियन्स, भ्रष्ट झालेली आहे बुद्धी लोकांची. त्यामुळे शक्ती आहे आणि बुद्धी भ्रष्ट असेल काय होणार? आणखी देशाची काय लागू शकते? वाट लागू शकते. असे लोक जर निर्माण झाले समाजामध्ये, त्यांच्याकडे पॉवर आहे म्हणजे इच्छाशक्ती आहे, त्यांच्याकडे कल्पनाशक्ती पण आहे आणि ताकदीचा अंदाज पण आहे, पण बेकार कॉन्शियन्स, चांगले संस्कार नाही त्याच्यावर, तर असे लोक समाजामध्ये उत्पाद काय करणार? निर्माण करणार. तर या चारही गोष्टी परस्पर काय आहेत? पूरक आहेत. आपल्या संपूर्ण विकासासाठी या चारही देणग्या, या चारही गोष्टींचा विकास करणं काय आवश्यक आहे. आणि शेवटचा एक मुद्दा सांगून ब्रेक घेणार होतो आपण, फक्त 5 मिनिटांसाठी आज ब्रेक आहे, कारण शेवटचा जो ऍक्च्युअली टाइम मॅनेजमेंट विषय केव्हा होणार आहे शेवटच्या टप्प्यामध्ये, आणि हा टप्पा आता जो बोलतोय 2 मिनिटांमध्ये सांगेन. तिसरा टप्पा रोल्स अँड गोल्स. रोल्स म्हणजे काय? रोल्स म्हणजे काय? भूमिका. आणि गोल्स म्हणजे काय? उद्दिष्ट. तुम्ही घरी सराव करा बसून, वेळ नाही आपल्याकडे, की आपल्या जीवनात महत्वाच्या भूमिका कोणत्या आहेत, आपण काय केल्या पाहिजेत? लिहून काढल्या पाहिजेत. समजते का? आता एखादी भूमिका तुमची असेल बाप, बाप ही काय आहे? भूमिका आहे. तुमच्यासाठी काय आहे? आई ही काय आहे? भूमिका आहे. आणखी कोणत्या कोणत्या भूमिका असू शकतात आपल्या, सांगू शकाल? मुलगा, आणखी काय भूमिका असू शकते जीवनात? भाऊ, आणखी काय? एक बिझनेसमॅन देखील आपली काय असू शकते? भूमिका असू शकते. एक वकील असणं ही देखील समाजाप्रती काय आपली भूमिका आहे. आणखी काय भूमिका असू शकतात? तुम्ही काय करा, ज्या काय असतील ते नंतर अभ्यास करा, तुमच्या जीवनातल्या महत्वाच्या भूमिका कोणत्या आहेत या लिहून काढल्या पाहिजेत. आणि प्रत्येक भूमिकेमध्ये मला काय काय उद्दिष्ट काय करायचे आहेत, प्राप्त करायचे आहेत. बाप या नात्यानं मुलांसाठी मला काय करायचं आहे, पती या नात्यानं पत्नीसाठी काय करायचं आहे, मुलगा या नात्यानं आई वडिलांसाठी मला काय 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 प्राप्त करायचं जीवनात, कारण ते ठरवलं पाहिजे आणि त्यासाठी वेळेचं नियोजन पण करायला पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा काय होतं, वेळेचं नियोजन कसं चुकतं? फक्त बिझनेसमन या भूमिकेत माणूस एवढा शिरतो एवढा शिरतो एवढा शिरतो, कुठल्या भूमिकेकडे दुर्लक्ष होतं? पती. बायको म्हणते मला वेळ देत नाही, तुझ्यासाठीच करतो मी सगळं, एवढं बोंबलर काम कोणाने करतो तुझ्यासाठी, पण बायको खुश नाही आहे. तुम्ही एवढं काम करून पण एकच भूमिकेत आहात, कुठल्या? बिझनेसमॅन, पैसा कमवणे. पत्नीला वेळ देऊ शकत नाही, मुलांना वेळ देऊ शकत नाही. बाप या भूमिकेमध्ये कमी पडलो तर पुढे काय होणार? पैसा मिळणार, आर्थिक म्हणजे शारीरिक गरज भागणार, पण भावनिक गरज जी आहे, कुठली? सोशल नीड, तिथे काय होणार? आपण कोलॅप्स. मुलं आपल्या विरुद्ध बंडखोर बनू शकतात किंवा ती बिघडली जाऊ शकतात. आपण मुलांच्यावर योग्य संस्कार केले नाहीत, त्यांना वेळ दिला नाही, तर मुलं आपली बिघडू शकतात. मुलं बिघडली, तुम्ही करोडोपती जर झालात, तुमच्या डोळ्यासमोर तुमचा मुलगा जर ड्रग ऍडिक्ट झाला, तर तो पैसा हृदयाला आनंद देईल तुमच्या? तुम्हाला जीवनाची फुलफिलमेंट, तृप्ती वाटेल का? हा, वा भरपूर पैसा आहे, पण पोरगा रस्त्यात गटारीत पडले दारू पिऊन, हा, आणि कोण जर तुमच्या घरी घेऊन येते, तुम्हाला धुवा लागते त्याला, आणि काय करतेस रे, बाहेर पड की यातून, रडा लागलाय तुम्ही आयुष्याच्या शेवटच्या काळात. हे कशामुळे घडतं? फक्त आणि त्या भूमिकेला आपण योग्य वेळ दिला नाही. समजतंय? हा खूप मोठा विषय आहे रोल्स आणि गोल्स. पण तुम्ही उद्दिष्ट लिहून काढली पाहिजे, या भूमिकेसाठी किती वेळ दिला पाहिजे मला, या भूमिकेसाठी किती वेळ दिला पाहिजे. वेळ दिल्याशिवाय उद्दिष्ट प्राप्त करता येतात का? कुठल्याही उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी वेळ द्यावाच. आणि ही सगळीच उद्दिष्ट आपल्याला प्राप्त करायची असतील तर वेळेचं नियोजन करणं काय अनिवार्य आहे, नाहीतर एकाच भूमिकेत वेळ जाणार, दुसऱ्या भूमिकेमध्ये अपयशी.
आणि तिसऱ्या भूमिकेमध्ये भुईसपाट. इतक्या मोठे दुष्परिणाम येऊ शकतात आपल्या जीवनात. आम्ही देखील अनुभवले जीवनात, आणि तुम्ही देखील अनुभव केला असेल याचा. पण इथून पुढे तरी काय करूया आपण, टाइम मॅनेजमेंटचं पालन करण्याचा प्रयत्न करूया. आता फक्त खरोखर 5 मिनिटांसाठी फक्त ब्रेक आहे, आणि अजून एक 30-40 मिनिट शेवटचा विषय जो ऍक्च्युली त्याचं नाव आहे टाइम मॅनेजमेंट. मग या सगळ्यांचं कनेक्शन कशाचे आहे टाइम मॅनेजमेंटशी आणि कसं, हे तुम्हाला पुढच्या अर्धासात समजणारच. मी या ठिकाणी थांबतो, आणि काही महत्वाचे अनाउन्समेंट्स आहेत. माझी एक विनंती आहे की थोडा वेळ जरी झाला असेल तर थांबा तुम्ही, कारण मेन विषयच आपला राहिलेला आहे टाइम मॅनेजमेंट. मी एक तुम्हाला काय म्हणतात त्याला टाइम मॅनेजमेंट मॅट्रिक्स ज्याला म्हणतात, वेळ व्यवस्थापनाचा तक्ता, त्याविषयी मी सांगणार आहे. आणि खूप महत्वाचं आहे. तुमच्या हातात आम्ही एक एक कागद देखील देणार आहोत, म्हणजे तुम्हाला विषय समजणं काय होईल सोपं जाईल. वेळेच्या नियोजनाचा जो तक्ता आहे त्यात 4 विभाग आहेत. ते 4 विभाग आहेत, इम्पॉर्टंट अँड अर्जंट, महत्वपूर्ण आणि तातडीची कार्य. दुसरा तक्ता आहे त्याला म्हणतात इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट, महत्वपूर्ण कार्य पण जी तातडीची नाही आहेत. तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे नॉट इम्पॉर्टंट बट अर्जंट, जी महत्वपूर्ण नाहीत कार्य पण वाटतात काय आहेत तातडीची, याची केलीच पाहिजे, त्याला वेळ दिलाच. आणि चौथा अतिशय वाईट विभाग आहे ज्यात बऱ्याचदा आपण वेळ घालवतो त्या कार्यांमध्ये, कोणता? नॉट इम्पॉर्टंट नॉट अर्जंट. ते कार्य करणं महत्वपूर्ण पण नसतं आणि तातडीचं पण असतं. उदाहरणार्थ टीव्ही महत्वपूर्ण आहे का, तातडीच आहे का, तरी बघत असतो, किती वेळ जातो आपल्या जीवनातला. तर यावर अर्धा तास मला अजून शेवटी बोलायचं आहे, मध्ये थोडासा ब्रेक देऊया आणि थोडस रिलॅक्स व्हाल तुम्ही, थंड हवा घेऊन लगेच फास्ट परत कुठे यायचं आहे आत यायचंय. आणि आत येताना किंवा आमचे भक्त तुम्हाला एक छोटासा कागद देतील ज्यामुळे विषय समजणं काय होईल तुम्हाला सोपं होईल. हरे कृष्ण. तुम्ही जागेवर पण बसून राहू शकता ज्यांना राहायचं आहे, पण कोणीही घरी जायचं नाही. जो कोणी घरी जाईल त्याचं खूप नुकसान होईल जीवनामध्ये, शेवटचा पॉइंट नाही ऐकला तर प्रसाद पण मिळणार नाही. मग घरी जाण्याची इच्छा करू नका मनात, आता मनाचा कल नाही, कर्तव्य बुद्धी. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 सर्वानी, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे। खुर्च्या मोकळ्या काय अजून मध्ये गायब झाले नाहीत ना कोण? हरे कृष्ण, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं। आणि आता शेवटचा चर्चेचा टप्पा आहे। कृपया ध्यानपूर्वक हा विषय समजून घ्या लोकांनी। आणि आपण चर्चा करणार आहोत द टाइम मॅनेजमेंट मॅट्रिक्स। तुम्हाला हातामध्ये एक कागद मिळालेला आहे ज्यावर वरती लिहिलेला आहे टाइम मॅनेजमेंट मॅट्रिक्स। हरे कृष्ण सागर, इकडे कमी पडला असेल इकडे द्या, तर मागे बसा तुम्ही, शेजारी दिसेल तुम्हाला। ठीक आहे, सोपं आहे। तर प्रत्येक कार्य करण्यामागे दोन घटक असतात। काय म्हटलं मी? प्रत्येक कार्य करण्यामागे दोन घटक असतात। आणि हे दोन घटक कोणते असतात? पहिला घटक आहे इम्पॉर्टंट। इम्पॉर्टंट म्हणजे महत्वपूर्ण। आणि दुसरा घटक कोणता आहे? अर्जंट। अर्जंट म्हणजे काय? तातडीचे। बरोबर आहे? हे दोन्ही शब्द तुम्हाला माहित आहेत, इम्पॉर्टंट आणि अर्जंट। तर अर्जंट कार्य म्हणजे काय? तातडीची कार्य। म्हणजेच काय? अर्जंट म्हणजे जिथे लगेचच लक्ष द्यावे लागते। काय म्हणतो मी? जिथे लगेचच लक्ष द्यावे लागते, आत्ताच अशी मागणी असते ज्या ठिकाणी। काय म्हटलं मी? आत्ताच। याला काय म्हणतात? अर्जंट, तातडीचे। आणि बऱ्याचदा काय होतं, तातडीच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजेच अर्जंट जी कार्य आहेत ती आपल्यावर कार्य करतात। समजलं काय? अर्जंट गोष्टी आपल्यावर काय करतात? कार्य करतात। आपण त्यांच्यावर कार्य करत नाही, ती आपल्यावर कार्य करतात। वडिलांना हृदय विकाराचा झटका आला, तर काय करावं लागतं? ती गोष्ट कोणती आहे? अर्जंट आहे, लगेचच त्यांना कुठे हरवावं लागतं? इस्पितळामध्ये, बरोबर आहे, हॉस्पिटलमध्ये. कारण ते काय अर्जंट आहे. तुम्हाला ती कृती करायला ती घटना काय करते? भाग पाडते, तुमच्यावर दबाव आणते ती की आत्ताच कुठे न्या वडिलांना. असं तुम्ही बघत बसू नाही शिकत. बघा जरा बाबा कशी तडपडायला लागली 2 मिनिटं, नाही 5 मिनिटांनी जाऊया तो पण खलास. अर्जंट, तातडीची गोष्ट नाही, बरोबर आहे. आपल्या घराला आग लागली तर ती विझवणं हे कसलं कार्य आहे? तातडीचं कार्य आहे. कसे जायला जरा बघूया कुठल्या कुठल्या बाजूनी, तो पण जळून जाईल घर सगळं. लगेचच पाणी फेकणं आवश्यक आहे, होय की नाही? बऱ्याचदा तातडीच्या गोष्टी ज्या आहेत, तातडीची कार्य ही दृश्य स्वरूपात असतात आणि तातडीची कार्य आपल्यावर दबाव आणतात आणि कृती करायला काय करतात? भाग पाडतात. मी आताच सांगितलं, बऱ्याचदा तातडीची कार्य आपल्याला आनंद किंवा सुख प्रदान करणारी आहेत अशी वाटतात, पण दुर्दैवानं ती बऱ्याचदा महत्वपूर्ण नसतात. प्रत्येक तातडीचं कार्य हे महत्वपूर्ण असतंच असं नाही, बऱ्याचदा ते अमहत्वपूर्ण असतं. पुढे आपल्याला आणखी समजेल हा विषय जसा सांगू तसा. आणि दुसरा घटक कोणता आहे सांगितलं मी? इम्पॉर्टंट. दोन प्रकारची कार्य आहेत, दुसरं कोणतं आहे? महत्वपूर्ण कार्य. महत्वपूर्ण कार्य म्हणजे अशी कार्य असतात जी तुम्हाला पुढाकार घेऊन काय करावी लागतात? करावी लागतात. समजतंय? मगाशी बरोबर उलट होत, मगाशी पुढाकार नव्हता, काय होता? दबाव. करायलाच पाहिजे. परीक्षा उद्या आहे, आज अभ्यास झालेला नाही, म्हणजे काय येतो? दबाव येतो. कशासाठी? अभ्यास करण्यासाठी. कारण अभ्यास करणं हे कोणतं कार्य होतं पूर्वी? एकेकाळी महत्वपूर्ण कार्य होतं, पण काय नव्हतं? तातडीचं नव्हतं. वर्षभर अभ्यास केला नाही, उद्या परीक्षा आहे. आता अभ्यास करणं काय बनलंय? महत्वपूर्ण पण बनलंय, नुसतंच महत्वपूर्ण नाही, तातडीचं. दिवस रात्र अभ्यास केला पाहिजे, इच्छा असू दे किंवा दबाव तुमच्यावर आलाय, कारण ते नुसतंच महत्वपूर्ण नाही. काय आहे ते? आता तातडीचं आहे. कारण ज्यावेळी ते कार्य काय होतं? महत्वपूर्ण होतं, पण काय नव्हतं? तातडीचं नव्हतं, तेव्हा ते आपण कार्य केलं नाही. म्हणजे पहिल्या विभागात गेलं, कुठल्या? महत्वपूर्ण आणि तातडीचं. आणि ज्यावेळी तुम्ही महत्वपूर्ण आणि तातडीचे या विभागात जाता, तेव्हा स्ट्रेस. काय मनुष्य काय करतो? या विभागात जेव्हा वेळ त्याचा जास्त जातो, तर काय होतं? त्याला भरपूर तणाव सहन करायला लागतो. हा, सांगण्याचं तात्पर्य काय आहे की अभ्यास करणं हे महत्वपूर्ण कार्य आहे आणि ते पुढाकार घेऊन, म्हणजे इच्छाशक्तीचा वापर करून काय करावं लागतं? अभ्यास करावं लागतं. मगाशी 4 मी काय सांगितल्या? काय सांगितलं? एंडाउमेंट्स. त्यातली कुठली महत्वाची एंडाउमेंट आहे? विल पॉवर. हा, परीक्षेच्या अगोदर म्हणजे पहिल्या दिवसापासून शाळेच्या किंवा कॉलेजच्या दररोज अभ्यासासाठी काय लागते? काय लागते? इच्छाशक्ती लागते. नंतर मुंडक्यावर धरून काय होतं म्हणतात नाही, अभ्यास करावा लागतो परीक्षेच्या आदल्या दिवशी, बरोबर आहे. हा, पण दररोज अभ्यासासाठी विल पॉवर नसेल तर कुठल्या ह्याच्यात जाणार तुम्ही? ते महत्वपूर्ण कार्य कशामध्ये बदलणार? तातडीचे. आणि मग मात्र इलाज नसणार तुम्हाला. म्हणजेच काय? महत्वपूर्ण कार्य म्हणजे अशी कार्य आहेत जी पुढाकार घेऊन स्वेच्छेनं निर्धारानं तुम्हाला करावी लागतात. आपल्याला महत्वपूर्ण गोष्टींवर कार्य करावं लागते. महत्वपूर्ण गोष्टी महत्वपूर्ण कार्य आपल्यावर कार्य करत नाही, आपल्याला त्यांच्यावर काय करावं लागतं? कार्य करावं लागतं. पुन्हा तेच उदाहरण, अभ्यास करत म्हणून आपल्याला फोर्स नसतो सुरुवातीला, जोपर्यंत काय बनत नाही? तातडीचं. पण पहिल्या दिवसापासून अभ्यास करण्यासाठी आपल्यालाच पुढाकार घेऊन स्वतःच त्यावर कार्य करावं लागतं, बरोबर नाही? आणि बऱ्याचदा महत्वपूर्ण कार्य जे असतात ही सुरुवातीला कष्टप्रद वाटतात, पण पुढे त्याच
तीच कार्य आपल्या जीवनाचा दर्जा उंचावतात. समजते मी काय? एक एक वाक्य मी मोजून बोलतोय. जरी महत्वपूर्ण कार्य जे आहेत ती आत्ता कष्टप्रद वाटली तरी भविष्यात ती काय करतात? आपल्या जीवनाचा दर्जा उंचावतात. आणि जे यशस्वी लोक आहेत त्यांना नक्की भेद माहीत असतो की कोणती कार्य अर्जंट आहेत आणि कोणती कार्य काय आहेत, इम्पॉर्टंट आहेत. कोणती कार्य तातडीची आहेत, कोणती कार्य महत्वपूर्ण आहेत, याच्यामध्ये भेद करण्याची ताकद आपल्यामध्ये असलीच पाहिजे. नाही तर आयुष्य कशात जायचं? तातडीची कार्य पूर्ण करण्यामध्ये. आणि त्यामुळे काय होणार, त्या प्रक्रियेमध्ये जीवनातली जी महत्वपूर्ण कार्य आहेत त्यांना आपण वेळ देऊ शकणार नाही. आणि त्यामुळे आपलं जीवन अतृप्त आणि अपयशी बनू शकतं. आणि महत्वपूर्ण कार्य म्हणजे कशाशी संबंधित असतात? रिझल्ट्स. अतिशय चांगले परिणाम देणारी जी महत्वपूर्ण कार्य आहेत ते आपण केलीच पाहिजेत. बरोबर आहे. दुसरं आहे की महत्वपूर्ण कार्य कशा कशाशी संबंधित असतात? तुमचं ध्येय, तुमची जी चांगली ध्येय आहेत, मूल्य. मूल्य म्हणजे समजतं? तुमच्या जीवनातील जे प्रिन्सिपल्स आहेत त्याच्याशी काय असतात? निगडीत असतात. आणि तिसरी गोष्ट आहे प्रायोरिटीज. महत्वपूर्ण कार्य कशामध्ये येतात? प्रायोरिटी म्हणजे काय? प्राधान्यता. आपल्या जीवनात आपल्याला काय करावं लागतं? प्रायोरिटीज ठरवायला लागतात. म्हणजे मला बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत जीवनात, पण सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे? हे महत्वपूर्ण कार्य करायचं. त्याच्यानंतर हे, त्याच्यानंतर हे, त्याच्यानंतर हे, आणि हे सगळं मला मिळवायचं आहे. म्हणजे मिळवायचं ही महत्वपूर्ण गोष्ट आहे माझ्या जीवनातल्या, आणि त्या मला प्राप्त केल्याच पाहिजे. पण त्या प्राप्त करण्यासाठी काय करावं लागतं? वेळेचं नियोजन करावंच लागतं. आणि इतकी पार्श्वभूमी सांगून आता आपण कशामध्ये प्रवेश करूया? तुमच्या समोर एक तक्ता दिलेला हातामध्ये, जरा कोणी सांगेल का? पहिला तक्ता आहे त्याला नाव काय दिलेलं आहे? इम्पॉर्टंट अँड अर्जंट, महत्वपूर्ण आणि तातडीचे. आणि या चौकोनाला म्हणतात क्वाड्रंट ऑफ क्रायसिस. काय म्हणतात? क्वाड्रंट ऑफ क्रायसिस, म्हणजे आणीबाणीचा विभाग. तिथे लिहिले बघा, या विभागामध्ये जर जास्त वेळ गेला तुमचा जीवनात कायम काय असणार तुमच्या? आणीबाणी, नुसती पळापळी. दुसरा विभाग आहे, वाचावरती काय लिहिलंय? इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट, महत्वपूर्ण पण तातडीचे नाही. पण त्याला म्हणतात क्वाड्रंट ऑफ क्वालिटी. काय म्हणतात? क्वाड्रंट ऑफ क्वालिटी, म्हणजे गुणवत्तेचा विभाग. या विभागात जर तुम्ही खूप वेळ देऊ शकलात तर तुमच्या जीवनाची गुणवत्ता काय होणार, किंवा त्याचा दर्जा उंचावणार. खूप खूप तुम्हाला जीवनात आनंद प्राप्त करून देणारा विभाग कोणता आहे? महत्वपूर्ण पण तातडीचे नाही, हा विभाग. ठीक आहे. तिसरा विभाग कोणता आहे? नॉट इम्पॉर्टंट बट अर्जंट, महत्वपूर्ण नाहीत पण काय आहे? तातडीचं आहे. आणि याला म्हणतात क्वाड्रंट ऑफ डिसेप्शन. डिसेप्शन म्हणजे फसवा, फसवा विभाग. म्हणजे काय ते पुढे सांगणार आहे. आणि चौथा विभाग आहे, कोणता विभाग? नॉट इम्पॉर्टंट नॉट अर्जंट, महत्वपूर्णही नाही आणि तातडीचेही नाही. आणि या विभागाला म्हणतात क्वाड्रंट ऑफ वेस्ट, वाया जाणे विभाग. मी मराठीत अनुवाद क्वाड्रंट ऑफ वेस्ट म्हणजे वाया जाणे विभाग. त्याला वरती हे केलंय बघा. ठीक आहे. तर आपण ह्या चार विभागांविषयी थोडक्यात काय करूया? चर्चा करूया. म्हणजे आपल्याला समजेल की नक्की वेळ कुठे आपण कुठल्या कार्यांना जास्त दिला पाहिजे. पहिला क्वाड्रंट कुठला आहे? इम्पॉर्टंट अँड अर्जंट, म्हणजेच आणीबाणीचा विभाग. उदाहरणार्थ हार्ट अटॅक. हार्ट अटॅक जर एखाद्या व्यक्तीला आला तर काय होतं? तेव्हा स्थिती आणीबाणीची बनते. बरोबर आहे. पण का हृदयविकाराचा झटका आला?
हा विकार हृदय विकार झटका आला का? उगीच येतो का कोणाला पण? त्याचं कारण आहे की दुसऱ्या विभागामध्ये मी सांगितलं होतं इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट, महत्वपूर्ण पण ज्या तातडीच्या नाहीत, त्यापैकी एक गोष्ट आहे म्हणजे व्यायाम. बरोबर आहे. चार गरजा आपण पाहिल्या, कुठल्या कुठल्या कोणी सांगू शकेल? चार गरजा कोणत्या? शारीरिक, सामाजिक, मानसिक आणि आध्यात्मिक. आणि या ज्या गरजा आहेत त्या तृप्त करण्याची जी कार्य आहेत त्या कार्यांना म्हणतात इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट. जी महत्वपूर्ण कार्य आहेत पण काय नाही आहेत, अर्जंट नाही आहेत. आपण शारीरिक गरज मध्ये काय पाहिलं? आरोग्य. मग आरोग्यासाठी वेळ काढणं गरजेचं आहे की नाही? आणि आरोग्यासाठी पाच गोष्टी आपण चर्चा केल्या. कुठल्या पाच गोष्टी केल्या पाहिजेत? व्यायाम केला पाहिजे, पुरेशी विश्रांती दिली पाहिजे, पौष्टिक आहार खाल्ला पाहिजे, प्रसन्न मन असलं पाहिजे. आणि पाचवी गोष्ट सांगितली, शरीरासाठी हानिकारक पदार्थ खाणे टाळणे. पण तिथे कधी लक्ष दिलं नाही, तातडीचं वाटलं, मित्र म्हणतात चल रस्सा खायला, मटणावर ताव दिला. एक दिवस नाही, दोन दिवस नाही, मग रक्ताची गुठळी झाली हृदयात आणि ती हार्ट ब्लॉक. बरोबर आहे. आरोग्याची काळजी नाही घेतल्यामुळे एके दिवशी अचानक आला हृदयामध्ये भूकंप झाला. गचका. गचका म्हणजे माहिती आहे, हार्ट अटॅक. बरोबर आहे. पण हे कशाचा नतीजा आहे? कारण एकेकाळी जी गोष्ट महत्वाची होती पण आपल्याला काय वाटली नाही, तातडीची वाटली नाही, ती म्हणजे व्यायाम. व्यायामाकडे कधी आपण लक्षच दिलं नाही. बरोबर आहे. आणि हानिकारक पदार्थ आपण खात राहिलो, त्याचं आपल्या आरोग्यावर काय झालेत परिणाम, एवढे बेकार झालेत की आता व्यायाम करणं हे फक्त महत्वपूर्ण राहिलेलं नाही. काय बनलंय ते? महत्वपूर्ण पण बनलं आणि तातडीचं बनलंय. लोक भरपूर खातात 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 आणि मग लठ्ठ झाल्यावर डॉक्टर म्हणतात आता रोज सकाळी 2 तास चालायचं. ऍक्च्युली आयुष्यातला शेवटचा काळ जेव्हा भगवंतावर ध्यान केलं पाहिजे फक्त, त्या कुत्र्याला घेऊन फिरायला जावं लागतं सकाळी. वेळेचं नियोजन किती चुकीचं आहे बघा. वानप्रस्थ आश्रम म्हणजे ज्यावेळी तुम्ही फक्त भगवंतावर ध्यान, भगवंताचा सहवास, अशा कुत्र्याचा सहवास मिळतो 2-2 तास सकाळी. कोण कोणाचा सेवा काही समजत नाही. हु इज सर्विंग हु? कुत्रा कुठेही खेचून नेत असतो, त्यांना काय माहित नाही कुठे चाललोय आपण, का कुत्र्याला घेऊन फिरायला लागलो. बरोबर आहे. हे कशामुळे? दुसऱ्या विभागावर आपण लक्ष केंद्रित केलं. गौरांगी हरी बोल. रिलेशनशिप क्रायसिस. नाती तुटतात आणि मग काय होतो, भरपूर त्यामध्ये भावनिक दुःख होतं आणि त्यामध्ये भरपूर वेळ आपला काय होतो, वाया जातो. पण हे कशामुळे घडतं? ज्यावेळी प्रेमाची नाती प्रस्थापित करणं काय होतं, आवश्यक होतं, पण काय नव्हतं, तातडीचं वाटलं. फक्त पैसाच त्यावेळी काय वाटत होता, महत्वाचा वाटत होता. आणि त्याचं पर्यासन कशात झालंय, नाती आता तुटलेली आहेत, दररोज टॉंग भांडणं होत आहेत पती पत्नीशी, खूप वेळ जातोय भांडणांतर तिची समजूत काढण्यात आणि रात्रभर टाइम मॅनेजमेंटची वाट लागते कम्प्लीट. इथेपर्यंत किती म्हणजे बास, आता घटस्फोट नाही राहायचं तुमच्यावर, मला बास नाही जाण केलं मी जाते मी अगं, नाही तसं नाही आता बदलतो मी. क्रायसिस पळापळ होते अक्षरशः. गेली बायको तर मग जाते येतच नाही, मग जायला लागतंय पुन्हा सॉरी, आता परत चांगलं वागतो, किती वेळ अपव्यय होतो त्यामध्ये का? पण ते कार्य काय होतं, एकेकाळी महत्वपूर्ण होतं पण काय नव्हतं, तातडीचं नव्हतं. पण त्यावेळी लक्ष न दिलं म्हणजे कुठल्या क्वाड्रंट मध्ये आला तुम्ही, महत्वपूर्ण आणि तातडीचं. परीक्षेचं भयानक टेन्शन येतं का? हा कुठला क्वाड्रंट आहे, कुठला विभाग? पहिला का? वर्षभर अभ्यास केला नाही जो महत्वाचा होता पण तातडीचा नव्हता. आता काय बनले ते, अभ्यास करणं महत्वपूर्ण पण बनले तातडी. 7 दिवस आहेत, अभ्यासाला सुरुवात नाही, दिवस रात्र आणीबाणी, नुसतं टेन्शन. अभ्यास पण नाही करत ते, मग पळतंय कोणाचा, कोण काय म्हणतात त्याला, कोण असतो तो पेपर देणारा, परीक्षेमध्ये? सुपरवायझर. कोण सुपरवायझर पडणार आहे? त्याला पहिला भेटूया आपण, त्याला पैसे देऊया, कॉपी करायला चान्स दे मला. नुसतं पळतं इकडून तिकडं. पुढे कोण पडला असणार, मागे कोण पडला असणार, एवढं टेन्शन येते. पुढे हुशार मुलगा असणार ना. ही आणीबाणी कशामुळे येते? वर्षभर अभ्यास न केल्यामुळे. मग कुठल्या ह्याच्यात आता इम्पॉर्टंट नाही, अर्जंट. अशी बरीच उदाहरणं तुम्ही सांगू शकता, कुठलं उदाहरण आहे का तर जे इम्पॉर्टंट आणि अर्जंट आहे? तुम्ही सांगा जर, तुम्ही भाग घ्या चर्चेत. अनपेक्षित घटना. काही घटना काय असतात, अचानक जीवनात काय होतं, एकदम आकस्मिकपणे अपघात होतो, एखाद्या प्रिय व्यक्तीचा काय होतो, मृत्यू. त्यावेळी पण आणीबाणीची स्थिती, त्याला मात्र तुम्ही काही करू शकत नाही. पण काही करू शकता जर तुम्ही नामस्मरण केलेलं नसेल, जर तुम्ही आध्यात्मिक शक्ती प्राप्त केलेली नसेल आणि अशा अप्रिय घटना जीवनात घडल्या तर तुम्ही काय होऊ शकता? उद्ध्वस्त होऊ शकता. नामस्मरण करणं, भक्ती करणं हे इम्पॉर्टंट आहे, आहे की नाही? जीवनातील सर्वात महत्वपूर्ण कार्य कोणतं आहे? भगवंतांची काय करणं? भक्ती करणं. पण आपल्याला वाटतं की अर्जंट नाही, मी तरुण आहे, मला पहिला सेटल व्हायचं आहे आणि मग म्हातारपणात मी नक्की काय करणार? भक्ती करणार. तो दिवस कधीच येत नाही. आणि मग अशा काही आकस्मितपणे घटना घडतात, इतक्या वाईट घटना घडतात की आहे नाही तो पण देवावरचा विश्वास काय होतो? नष्ट होतो. मी तर चांगला होतो असं का घडलं माझ्या जीवनात? वाय बॅड थिंग्स हॅपन टू गुड. आपण विषय पाहिला चांगल्या लोकांच्या जीवनात वाईट गोष्टी, आध्यात्मिक ज्ञान नसल्यामुळे तो गोंधळून जातो आणि त्या गोंधळामध्ये त्याला काही उपाय सुचत, देवाला दोष देत, लोकांना दोष देत, नुसतं पळत असतो इकडे तिकडे. आणि पहिल्या विभागात त्याला खूप त्रास होतो. आध्यात्मिक शक्ती नसल्यामुळे ती अप्रिय घटना पचवण्याची त्यात काय नसते? ताकद नसते. आणि त्याही मात्र पळतोय देवाकडे, पण कधी देवाच्या ध्यानाचा त्यानं सराव केलेला नसतो. ज्या चांगला असताना सराव नसतो, तो वाईट घडल्यावर कसं काय मन त्याचं एकाग्र होईल आणि लक्ष लागत नाही देवामध्ये पण त्याचं. खूप त्रास होतो त्याला. ते म्हणजे एवढं मी केलं, देवानं काही मदतच केलं नाही मला. हा, आणि खूप वाईट शेवट असतो त्या माणसाचा. भगवंताप्रती शिव्यांची लाखोली वाद तो काय होतो, एके दिवशी मरून जातो, असंतुष्ट जीवन जगतो तो. तर अशा सगळ्या घटना आहेत त्या कुठल्या विभागामध्ये आहेत? इम्पॉर्टंट आणि अर्जंट, बरोबर आहे. आणि या विभागामध्ये प्रॉब्लेम काय? जो व्यक्ती असं काही वागतो, असं काय वेळेचं नियोजन करतो की त्याला जास्तच कुठल्या विभागात राहावं लागतं? पहिल्या विभागात राहावं लागतं. त्याच्या जीवनात प्रॉब्लेम काय येतो? एका समस्ये पाठोपाठ काय येते? दुसरी समस्या. एका समस्येला तोंड देत असताना पत्नीशी पुन्हा नातं जोडण्याचा प्रयत्न करताय, तेवढ्याच हेल्थ क्रायसिस. व्यायाम पण केला नाही तो, तब्येत पण कोसळते, कॅन्सर होतो, काहीतरी होतं. आणि एका पाठोपाठ एक समस्या, इतके दणके बसतात आणि काही समस्या त्याला गाडून टाकतात जमिनीखाली. तो अक्षरशः निराश होतो जीवनामध्ये. असं का माझ्या जीवनात व्हायला लागले? का व्हायला लागले? आणि एकीकडे जेव्हा वेळ होता त्या वेळेचा योग्य वापर तुम्ही केला नाही, त्याचे दुष्परिणाम काय आहेत? की जी चुकीची कार्य केली त्याची आता वाईट प्रतिक्रिया जीवनात काय होत आहेत? उमटत आहेत. मग पळापळ होते, खूप पळापळ होते त्यावेळी. आपण दुसऱ्या क्वाड्रंट बद्दल काय करूया? चर्चा करूया. दुसरा क्वाड्रंट कोणता आहे? इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट. महत्वपूर्ण पण जे तातडीचं नाही. याचा अर्थ काय आहे? की ज्या महत्वपूर्ण गोष्टी आहेत त्या तातडीच्या नसतानाच करून टाकायच्या. पण असं होत नाही. ते कुठल्या स्तरापर्यंत आलं पाहिजे काम? आपल्याला सवय लागली इम्पॉर्टंट आणि अर्जंट आल्याशिवाय ते करायचंच नाही. आणि हा सगळ्यात मोठा आजार आहे प्रोक्रॅस्टिनेशन. प्रोक्रॅस्टिनेशन या शब्दाचा अर्थ आहे चाल ढकल. समजा तुमच्याकडे चार दिवस आहेत आणि एकच तासाचं महत्वपूर्ण कार्य आहे, तर आपल्याला सवय काय लागली म्हणाला? हे अजून तीन दिवस आहेत, एकच तासच काम आहे, आपण करूया. मग आणखी एक दिवस उलट, अजून दोन दिवस आहेत आणि एकच तासच काम आहे. आहे महत्वपूर्ण आहे पण अजून वेळ आहे. आणि आदल्या दिवशी म्हणता अरे उद्या सकाळी 11 काम द्यायचं आहे ना, सकाळी 6 उठणार, एका तासात करणार आणि काम देणार. उठतोय 10, मग काय होतं? अर्जंट आणि त्या गडबडीत मग त्याची क्वालिटी, दर्जा काय होतो त्याचा? खराब होतो आणि त्याचे विपरीत परिणाम होतात. तर हे एक उदाहरण दिलं. पण आपल्या जीवनात असं बऱ्याचदा अनेक स्तरावर घडत असतं. बऱ्याच महत्वपूर्ण गोष्टी करायच्या आहेत, करायच्या आहेत, पण आपण काय करतो? पुढे ढकलतो. भक्ती
शरणागती भगवंताची पत्करायची आहे, पण म्हणतो की आत्ता नाही, एक थोडं एवढं होऊ दे सगळं, मग मी देवाची भक्ती करणार. तो दिवस कधीच येत नाही, मध्येच कचका येणार आणि मृत्यू होणार, मनुष्य जीवन वाया जाणार. चाल ढकल, भक्ती करताना पण चाल ढकल, काही करताना चाल ढकल. ज्या गोष्टी महत्वपूर्ण आहेत पण तातडीच्या नाही आहेत, याचा अर्थ काय, त्या तातडीच्या नसतानाच करून टाकल्यानं डोक्याला टेन्शन नसतं. पण आपल्या सर्वांना वाईट सवय लावून घेतली आपण कुठली, मी पण काही अपवाद नाही आहे काही बाबतीत. तहान लागल्यावर विरखोल, प्रेशर आल्याशिवाय ते करायचंच नाही, काय पळायलाच पाहिजे इकडे तिकडे. लोकांना वाटते तसं झाल्यावरच काम होतंय माझं, काय नाही, शांतपणे पण चार दिवस अगोदर आपण काम करू शकतो. आणि यामध्ये कशा कशाचा समावेश आहे, प्लॅनिंग, प्लॅनिंग करणं. त्यासाठी काय पाहिजे, मगाच मी काय सांगितलं, क्रिएटिव्ह इमॅजिनेशन, कल्पनाशक्ती पाहिजे की नाही. मग प्लॅनिंग करणं, जीवनाचं प्लॅनिंग करणं हे महत्वपूर्ण आहे की नाही, कंटाळू नका सांगा, महत्वपूर्ण आहे की नाही. पण काय वाटत नाही, तातडीचं वाटत, खोड्या प्लॅनिंग करायचं आहे, काय प्रॉब्लेम. आयुष्यभर आपलं निघून जातं आणि काही प्लॅनिंगच नसतं आपल्या जीवनात. तर प्लॅनिंग करणं हे कार्य कशामध्ये मोडतं, महत्वपूर्ण पण ते तातडीचं नाही. ऍक्च्युली एकच दिवस लागू शकतो प्लॅनिंगसाठी, पण तेवढा पण आपण वेळ देत नंतर मग अचानक घटना वाईट घडतात तेव्हा मग प्लॅनिंगसाठी पळावं लागतं इकडे तिकडे. एक्सरसाइज, व्यायाम करणं महत्वपूर्ण आहे. किती लोकांना वाटतं, हात वर करा, मला तरी वाटतं. कुठला तरी एक अधिकृत व्यायाम केला पाहिजे, अनधिकृत नाही. अधिकृत मग तुम्ही वॉकिंग असू दे किंवा प्राणायाम असू दे, काहीतरी व्यायाम केला पाहिजे जो आवश्यक आहे आपल्या शरीराला. पण व्यायाम तोपर्यंत करणार नाही जोपर्यंत डॉक्टर सांगत नाहीत. ते दणका बसल्यावरच मग जायचंच पाहिजे, असं गरज आहे का, नाही. महत्वपूर्ण पण तातडीचं नाही, पण ते करणं खूप गरजेचं आहे. सेल्फ डेव्हलपमेंट, सेल्फ डेव्हलपमेंट म्हणजे काय, आत्मविकास, महत्वपूर्ण आहे की नाही. पण आपल्याला तातडीचा वाटत, आता वाटतं मी विद्यार्थी आहे, मार्क्स मला चांगले पाहिजेत, नंतर मी पती आहे, पैसे कमवले पाहिजे. या प्रक्रियेत काय होतं, तातडीच्या गोष्टी तो करत राहतो, पण सेल्फ डेव्हलपमेंटकडे तो कधी लक्ष देत नाही. आणि त्याच्यामध्ये अनेक चांगल्या क्षमता असून देखील फक्त सराव न केल्यामुळे त्या क्षमता सुप्तच राहतात. आणि तो मोठं यश प्राप्त करू शकला असता, पण तो छोट्याच यशावर काय करतो, आत्मसंतुष्ट राहतो. आणि त्यामुळे तो आनंदी बनू शकत, त्याला कुठेतरी खंत असते की माझ्यात खूप काय होतं करण्यात, पण मी करू शकलो नाही. कारण तसं त्यांना प्लॅनिंगच की नाही. सेल्फ डेव्हलपमेंट पण महत्वाचे आहे, आत्मविकास. म्हणजे मी विद्यार्थी आहे म्हणून फक्त मी अभ्यासाची पुस्तकं वाचणार आणि पास होणार इतकंच ध्येय नाही असतं. विद्यार्थी दशेतच तुम्ही काय केले पाहिजे, चांगली पुस्तकं पण वाचली पाहिजे, स्वतःचा विकास केला पाहिजे. या ज्या गोष्टी आता आपण चर्चा करतोय, या गोष्टी पण आपल्याला जाणल्या पाहिजेत आत्मविकासासाठी. बरोबर आहे, आत्मविकास करणं महत्वपूर्ण आहे, पण आपल्याला काय वाटत नाही, तातडीचं वाटत नाही. आपल्या वाटतं एके दिवशी मी आपोआप वय जाईल तसं काय बनेन, मॅच्युअर बनेन. मॅच्युअर बनत नाही. मॅच्युरिटी म्हणजे काय, अबंडन्स ऑफ कॉमन सेन्स, अबंडन्स कॉमन, सामान्य ज्ञान जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही काय करता, प्राप्त करता, त्या तुम्ही साधारण काय म्हणता, मॅच्युअर म्हणता. पण कॉमन सेन्स नसेल तर कायम चुका करतो आणि चुकांचे सेटबॅक्स, हे आघात पचवण्यामध्ये आपलं जीवन काय होतं जात. स्वतःची डेव्हलपमेंट नाही केली तर चुका, दोष हे दोष राहतात आणि त्या दोषांचे दुष्परिणाम पचवण्यामध्ये आयुष्यातला बराच काळ वाया जातो. समजते मी काय म्हणतो, प्रत्येक वाक्य. रिलेशनशिप बिल्डिंग, मी सांगितलं की खरा आनंद कशामध्ये, प्रेमाच्या नात्यामध्ये. तर त्यासाठी वेळ देणं काय आहे, आवश्यक आहे. उद्या जर आपल्या विरोधात पत्नी बंडखोर झाली, आपली मुलंच बंडखोर झाली, विभक्त व्हायला लागलं, तर आपण आनंदी तृप्त जीवन जगू शकू, तिथे पण वेळ देणं काय आहे, गरजेचं आहे. त्यांच्याप्रती पण संवेदनशील असणं काय गरजेचं आहे. आपण कसंही वागू नाही शकत कुठल्याही नात्यात, कुठल्याही नात्यामध्ये जबाबदारी असते. प्रयत्न केला पाहिजे, बरोबर आहे. प्रिव्हेन्शन इज बेटर क्युअर, प्रिव्हेन्शन म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय हे आवश्यक आहेत की नाही जीवनात, की आजार झाल्यावर मग पळायचं डॉक्टरकडे, नाही. काही प्रतिबंध पण जीवनात आवश्यक आहे, प्रतिबंधात्मक उपाय हे सुरुवातीपासून आपण केले पाहिजे. जसं सिनेमा थिएटरमध्ये पहिल्यांदाच काय असतं, एक लाल हे असतं, बरोबर आहे, काय असतं ते, चुकून आग लागली तर विझवण्यासाठी प्रोव्हिजन असते, त्यामुळे खूप मोठं नुकसान काय होऊ शकतं, टळवू शकतं. एकदा आग लागली तर नंतर पळापळी करून फायदा काय? तर प्रतिबंधात्मक उपाय देखील जीवनामध्ये अन्न हे काय आहे, इम्पॉर्टंट आहे, पण वाटत नाही काय वाटत नाही, अर्जंट वाटत नाही. पण काही गोष्टी अशा अनेक गोष्टींची तरतुदी ज्या ज्या आहेत त्या पहिल्यांदाच आपण करून ठेवल्या पाहिजेत. बरोबर आहे. म्हातारपणात आनंदाचं जीवन जगण्यासाठी पहिल्यांदाच तुम्ही काय केलं पाहिजे, बँकमध्ये प्रॉपर सेव्हिंग केलं पाहिजे. नाहीतर म्हातारं झालंय आणि म्हातारं नुसतं पाहायला लागले कर्ज फेडत, किती त्रासदायक असतो. 60व्या वर्षी 17व्या वर्षी जी वेळ फक्त ध्यान करण्यासाठी आहे कुणावर, भगवंतावर, नियोजन नसल्यामुळे जीवनात बरोबर गोष्टी न केल्यामुळे त्याचे सेटबॅक काय असतो की म्हातारपणा पण भीक मागत असतो, मला मदत करा, कंप्लीट कर्ज बाजारी आहे, मुलं पण साथ देत नाहीत त्याला, आणि मुलांना त्यांनी प्रेम दिलं नसतं कधी. ह्या सगळ्या चुका इतक्या आढळू शकतात आपल्यावर विचित्र प्रकारे. तर वेळेचं योग्य नियोजन करणं काय गरजेचं आहे. काही तरतुदी पहिल्यांदाच करून ठेवल्या पाहिजेत. तर अशा प्रकारे बऱ्याच गोष्टी आहेत ज्या काय आहेत महत्वपूर्ण आहेत, पण काय नाही आहेत तातडीच्या नाहीत. पण लक्षात घ्या, जितका अधिक वेळ या विभागात घालवाल तेवढा तुमच्या जीवनामधील आनंदाचा दर्जा काय होणार, वाढणार, उंचावणार, तुम्ही आनंदी बनणार. का? कारण ज्या महत्वपूर्ण गोष्टी तुम्हाला वाटत होत्या त्या तुम्ही काय केलेल्या आहेत, प्राप्त केलेल्या आहेत. चांगलं आरोग्य, प्रेमाची नाती, आर्थिक सुरक्षितता, कायम तुमचं जीवन काय असणार, बऱ्यापैकी तणाव मुक्त असणार. कारण तुम्ही या विभागात थोडे कष्ट झाले मग तुम्ही वेळ दिला, महत्वपूर्ण गोष्टी केल्या आणि त्याचे चांगले परिणाम पण तुम्हाला मिळाले. समजतंय? म्हणून वेळेचं नियोजन करताना बुद्धीचा वापर करून दुसऱ्या विभागातली जी कार्य आहेत त्यांना प्राधान्य देऊन तसं वेळेचं नियोजन केलं पाहिजे. समजतंय? काही लोकांना कंटाळा लागलाय, लक्ष आहे सगळ्यांचं इथं, मला समजतंय थोडंफार, कोणाचं लक्ष नाही. तिसरा विभाग आहे तो म्हणजे क्वाड्रंट ऑफ डिसेप्शन, फसवा विभाग. बरोबर आहे. नॉइज ऑफ अर्जन्सी क्रिएट्स इल्यूजन ऑफ इम्पॉर्टन्स. नॉइज म्हणजे काय, आवाज. तातडीचा आवाज आहे तो भ्रम निर्माण करतो की हे महत्वपूर्ण कार्य आहे, पण ते महत्वपूर्ण कार्य नसतं. ते कुठलं कार्य असतं, तातडीचं कार्य असतं. फोन कॉल आल्या आल्या आपल्याला काय वाटतं की आता फोन कॉल घ्यायलाच पाहिजे, आपल्याला महत्वपूर्ण वाटतं, पण नंतर फसतो. कोणतरी डोकं खातं 15 मिनिट आपलं, अप्रिय व्यक्ती फोनवर बोलते, काहीतरी धमकी देते आपल्याला, जे तुम्हाला कार्य महत्वपूर्ण वाटलं पण ते काय ठरलं, ते महत्वपूर्ण नव्हतं, पण ते फक्त तातडीचं होतं. बरोबर आहे. तर बऱ्याचदा याला फसवा विभाग का म्हटलाय, की क्लब मध्ये जाणे हे लोकांना काय वाटतं, महत्वपूर्ण वाटतं. मग ते महत्वपूर्ण असतं का? नाही. पण त्यांना जसा कॉल येतो, अगं आज येणार आहेस ना क्लबमध्ये, इतकं तातडीचं असतं ते, जायलाच पाहिजे, नाही तर मैत्रीला दुःख होईल. पण क्लबमध्ये जाऊन जुगार खेळणं, क्लबमध्ये जाऊन पत्ते खेळणं हे महत्वपूर्ण कार्य आहे का? नाही. पण तो फोन कॉल असा आहे, मैत्रिणीची इच्छा मी मोडू शकत, तातडीच आहे, मला जायलाच पाहिजे, मी सवय लावून घेतली स्वतःला, जायलाच पाहिजे, नाऊ आय एम फोर्स टू गो, होय की नाही. अशा प्रकारे अनेक कार्य असतात, काही मीटिंग असतात ज्या कधी कधी आपल्याला वाटतात की खूप महत्वाच्या आहेत, पण त्या अर्जंट असतात, पण काय नसतात, महत्वाच्या नसतात. आणि ते नंतर खूप दिवसांनी समजतं की ज्या अनेक मीटिंग आपण घेतल्या त्या जीवनात कधी महत्वपूर्ण नव्हत्या, पण त्यावेळी काय वाटलं त्या घ्यायलाच पाहिजे, त्या तातडीच्या होत्या पण महत्वपूर्ण नव्हत्या. आणि सर्वात वाईट विभाग कुठला आहे, चौथा विभाग आहे. कोणता सांगू शकाल तुम्ही? नॉट इम्पॉर्टंट, नॉट अर्जंट. अशी कार्य जी महत्वाची देखील नाहीत आणि तातडीची देखील नाहीत. आणि तुम्ही सांगाल एखादं उदाहरण ज्यात आपण वेळ घालवतो, हा विभाग आवडतो आपल्याला, गप्पा मारणे महत्वपूर्ण आहे का जीवनात? फालतू गप्पा मारणं, मुश्रीफ मंडली काय चाललंय याची गप्पा मारलीच पाहिजे काय? नाही, महत्वपूर्ण नाही. आपल्या जीवनात काही संबंध पण नाही आहे आपल्या त्या जीवनाशी, त्या व्यक्तींशी आहे का संबंध काही मोठा, चर्चा करण्या एवढा नाही. काही पण झालं तरी आपल्याला काय फरक पडतो? आणि तातडीचं आहे काय गप्पा मारणं, नाही त्यात चर्चा करायलाच पाहिजे. काय एवढं चाललंय ना तिकडे, आपण चर्चा नाही केली तर मग त्यांची इज्जत कशी राहणार. तातडीचं कार्य आहे ते नाही, पण त्याच्यामध्ये लोक काय करतात, तासन तास राजकारणाच्या गप्पा मारण्यामध्ये वेळ घालवत आहेत. सिनेमाच्या गप्पा असतात, सिनेमामध्ये 3 तास गेले वाया, आल्यावर 10 लोकांना सिनेमा सांगतोय कसा आहे, त्यात 10 तास जातात. किती क्वाड्रंट ऑफ वेस्ट, वाया जाणे विभाग, आपला वेळ वाया जातोय आणि काही फलनिष्पत्ती होत नाही. एकच फलनिष्पत्ती आहे की तुमचा वेळ वाया गेला, जीवनातला बहुमूल्य वेळ वाया गेला. तुम्हाला कदाचित माहीत नसेल की वेळेची किंमत काय माहिती आहे तुम्हाला. चाणक्य पंडित सांगतात, आपल्या जीवनातला एक क्षण जरी उलटून गेला तर करोडो सुवर्ण मुद्रा देऊन देखील तो एक क्षण तुम्ही मागे घेऊ शकत नाही, तो गेला म्हणजे गेला. आता या क्षणी मी बोलत आहे, मी बोलत आहे हे म्हणताना 4 क्षण गेले तुमचे, ते क्षण पुन्हा मागे जाऊ घेऊ शकता तुम्ही. तर त्या क्षणांच्या मी मागे जातो आणि पुन्हा त्या क्षणांचा चांगला वापर करतो असं होऊ शकतं का? एक क्षण गेला म्हणजे गेलाच, करोडो रुपये तुमच्याकडे असतील तर तो क्षण तुम्हाला परत मिळणार नाही. इतका काळ जीवनातला वेळ काय आवश्यक आहे, मूल्यवान आहे, पण बऱ्याचदा आपण चूक काय करतो, असा मूल्यवान वेळ आपण फालतू गप्पा मारण्यामध्ये राजकारणाच्या काय केला वाया घालव. ही अशी आहे, तो तसा आहे, या चर्चा महत्वाच्या आहेत जीवनामध्ये. तर सांगा हो नाही म्हणजे सांगा, आणि तातडीचे आहेत का पण वाटतात आपल्याला ती चर्चा केलीच पाहिजे होय की नाही. टीव्ही पाहणं कुठलं कार्य आहे, महत्वपूर्ण आहे. टीव्ही नसताना माणसं जगत नव्हती, आणि तातडीचं आहे का नाही, टीव्ही बघायलाच पाहिजे नाही तर मरेन पटकन मी. तातडीचं आहे का, अगदी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणं एवढं. टीव्हीवरचे अनेक कार्यक्रम असतात, अनेक सिरियल्स जी महत्वपूर्ण नाही आहेत आणि ती कसल्याही प्रकारे काय नाही आहेत, तातडीचे नाही. सास कवी बहुती हे आता जगाला माहिती आहे काय आहे ते, काय तेच तेच स्वतः किती वेळ बघायचं वेगवेगळ्या रूपात. हा काय गरज आहे ती बाण्याची, नुसती इल्युजन्स आहेत ती, भ्रम आहेत मोठे, गटार आहे गटार. काय नको त्या गोष्टी अप्रिय, ज्याचे वाईट संस्कार आपल्यावर होतात आपल्या मुलांवर, त्या गोष्टी पाहतात लोक टीव्हीवर होय की नाही. नॉट इम्पॉर्टंट, नॉट अर्जंट, ज्या गोष्टी महत्वाच्या नाहीत. आणि खरोखरच सिनेमा पाहणं सांगा महत्वपूर्ण आहे जीवनात, येस किंवा नाही सांगायचं प्रामाणिकपणे. आणि तातडीचं आहे काय, जायलाच पाहिजे, नाही गेलं तर हाऊसफुल होणार नाही तो शो. जाणार आपण आणि सिनेमात किती भ्रम पाहून येतो आपण. वास्तवता काय असते का सिनेमामध्ये, मनोरंजनाशिवाय दुसरं काय नसतं. पण ते मनोरंजन परीक्षेच्या वेळी किती मागत पडतं, मग इकडे तिकडे पळत असते, याचं पुस्तक घे त्याचं पुस्तक घे, अभ्यास झालेला नाही नोट्स घे, आणि तो वेळ कशात घालला सगळा, सिनेमा पाहण्यात रोज होय की नाही. म्हणजे सिनेमा पाहणं हे कुठल्या विभागातलं कार्य आहे, चौथ्या विभागाचं कार्य आहे, पण त्यामुळे कुठल्या विभागाला वेळ देऊ शकला नाही तो, तो वेळ तिथे वाया गेला म्हणजे कुठल्या विभागाचं नुकसान झालं, दुसऱ्या. आणि म्हणून कुठल्या विभागात राहायला लागलं त्याला, पहिल्या. इम्पॉर्टंट आणि अर्जंट, समजा लागले का, विषय सोपा आहे, ऍक्च्युली अवघड आहे, पण मी सोपा करून सांगत आहे, समजतंय. चौथ्या विभागात वेळ घालवला त्यामुळे दुसऱ्या विभागाला वेळ देता आला नाही, आणि म्हणून कायम राहतोय कुठल्या ह्याच्यात, चौथ्या आणि पहिल्या. एकतर वाया घालवायचं आळसात वेळ, नाही तर कधी डोक्यावर आली कामासाठी पळायचं, हेच जीवन लोकांचं बनत आहे. एकतर वेळ असेल तर वाया घालवायचा, आणि दबाव आणणारी कार्य काय करायची, मग कुत्र्यासारखं पळायचं इकडे तिकडे. अशी जीवनशैली लोकांची बनत चालली आहे जी दुःख आणि तणाव प्रदान करणारी आहे. फक्त वेळेचं नियोजन कसं करायचं माहीत नसल्यामुळे काय होतं, इतक्या समस्या आपल्या जीवनात काय होतात, निर्माण होतात. आणखी काय, क्रिकेट मॅच, क्रिकेट पाहणं इम्पॉर्टंट आहे का, किती इम्पॉर्टंट आहे आणि अर्जंट आहे, बघायलाच पाहिजे. फायनल आहे आज, भारत तर फायनल पण जातच नाही. दिवसभर वेळ घालवायचा क्रिकेटमध्ये आणि रात्री दुःखच, भारत मारच खातो, मॅच फिक्स असते. आणि त्यांना हरलं तरी पैसे मिळतात, जिंकलं तरी पैसे मिळतात, तुम्हाला काय मिळतं. आणि नुसतं इतकंच इल्युजन नाही, भ्रम नाही, नंतर 7 दिवस चर्चा की सचिन तेंडुलकर जर आउट झाला सगळ्यांनी जिंकला असत. फालतू चर्चा ज्या आता शक्यच नाहीत. हरला तुम्ही, तुम्ही आता किती चर्चा केली तर ती तुम्ही जिंकू नाही शकत. हरला त्याच्यावर काय चर्चा करायची? आता काय संबंध आपल्या जीवनाशी त्याचा? एक माणूस बॉल टाकतोय, दुसरा बॅटनं मारतोय, तिसरा बॉलच्या मागे धावतोय, हेच दिवसभर बघायचं. अभ्यास न करता, व्यायाम न करता, मुलांना वेळ न देता विचार करा. ही प्रवचन आहे ती आय ओपनर आहेत. ज्ञानांजन शलाकया, आमच्या गुरुने आम्हाला सांगितलंय शलाकया. शलाकया म्हणजे डोळ्यात अंजन घातलं पाहिजे, जेणेकरून डोळे उघडले पाहिजे आपले. आता बंद आहेत ते, म्हणजे आमचे डोळे उघडे आहेत की आमचे गुरु सांगतात आत्म्याचे डोळे काय घ्यायचे पाहिजेत उघडे पाहिजे. हे चमड्याचे डोळे उघडे आहेत पण आतले जे ज्ञानचक्षु आहेत त्यातून उघडे झालेले. आपण भ्रमांना काय समजा लागलोय? जीवनाचं ध्येय क्रिकेट पाहणं हे ध्येय आहे का जीवनाचं? मृत्यूच्या वेळी काहीतरी फायदा आहे क्रिकेटचा? काही फायदा नाही. सिनेमाचा काही फायदा आहे मृत्यूच्या वेळी? काय नाही. त्यावेळी जर स्मरण नाही झालं भगवंताचं तर काय होणार? पुनरपी जननम, पुनरपी संपूर्ण जीवन फेल्युअर, तुमचं मोठं अपयश. पुन्हा कुत्र्याच्या डुकराच्या योनीमध्ये आपल्याला प्रवेश करावा लागेल. वी डोंट नो काय गती असेल आपली जर भक्तीसाठी वेळ नाही दिला तर. सिनेमामधले भ्रम, क्रिकेटचे भ्रम. सिनेमामध्ये आपण बघतो डान्स असतात, प्रियकर आणि प्रेयसी प्रेमात पडल्यावर बागेत जाऊन डान्स करतात. कधी असं सत्य असतं का? कुणी सांगू नका आपण कोणी कोणतरी प्रेम केलं असेल आपल्यापैकी. मी तर कधी कोल्हापूर बघितलं नाही की हुतात्मा बारमध्ये दोघं जण डान्स करला जाईल. मम्मा मिया पॉम पॉम आणि पावसात भिजून नाचा लागलेत दोघं जण, असं कधी असतं का जीवनात? असं कधी घडलंय का? कुणी मला माहित आहे कुणी असेल महान प्रेमी पण बाकी जाऊन दोघं नाचत असतात अगदी व्यवस्थित अगदी अंग हलवत. हा भ्रम नाही का? असं घडतं का जीवनात कधी? पण ते पैसे देऊन आपण भ्रम पाहतो. प्यार की गाडी टेक चलाओ काय वाटतं ते असं ते. आणि काय म्हणतात कशाने काढतात तिकीट? ते संपल्यावर ब्लॅकने तिकीट घेऊन बघतात भ्रम हे पावसाले. तुम्हाला हे सत्य पचवायला कठीण जाईल पण हे सत्य सांगतो मी तुम्हाला. ताकद असेल तर मग विरोध करा मग या सत्य हे नाही सत्यच आहे मग असत्य आहे ते खरं नाही आहे बरोबर आहे. तर असा वेळ कुठल्या क्वाड्रंटमध्ये चालला आपला? चौथा क्वाड्रंट. तर ठीक आहे आता आपण जास्त पण वाढवायला नको. आणि नामस्मरण करणं, भक्ती करणं महत्वपूर्ण आहे आणि त्यासाठी पण वेळ काढला पाहिजे. दुसरा क्वाड्रंट आहे, दुसरा विभाग आहे. तर आता आपल्या थोडक्यात तत्व समजलं टाइम मॅनेजमेंटचं. काय समजलं? टाइम मॅनेजमेंटचा खरा अर्थ हा नव्हे की कमी वेळेत खूप कामं करणं. लोकांचा एक भ्रम आहे आणखी, खूप कमी वेळेत जास्तीत जास्त कामं करणं म्हणजे टाइम मॅनेजमेंट. नाही, ती सगळी जास्तीत जास्त कुठली कामं असतील? तातडीची असतील पण काय नसतील? महत्वपूर्ण नसतील. तर टाइम मॅनेजमेंटचा अर्थ आहे की जीवनाच्या वेळेचं असं नियोजन करायचं की जास्तीत जास्त वेळ कुठल्या विभागात देऊ शकू आपण? दुसऱ्या विभागात देऊ शकू. जर तुम्ही वेळेचं नियोजन असं केलं की जीवनातली महत्वपूर्ण कार्य जी आहेत पण जी आता तातडीची नाही ती प्राप्त करण्यासाठी जर तुम्ही वेळ देऊ शकला तर तुम्ही ती प्राप्त करू शकता. आणि ती प्राप्त केली तर ते जीवनाचं काय आपल्या पूर्णत्व आहे बरोबर आहे. नाही तर कायम आयुष्य तुम्ही शेवटी बघाल मी काय मिळवलं? काहीच नाही. मम्मा मिया पॉम पॉम यातच वेळ गेला सगळा, काही मिळालंच नाही मृत्यूच्या वेळी. समजतंय? तर तुम्ही ठरवा तुमचा वेळ तुम्हाला कुठं द्यायचा, जो बहुमूल्य आहे जीवनात. तुम्हाला चांगली ध्येय जीवनात प्राप्त करायची जी हृदयाला पूर्ण आनंद आणि तृप्ती देतील की अशा फालतू गोष्टींमध्ये वेळ वाया घालवायचा आहे? फालतू गप्पा, फालतू चर्चा. तर आता प्रश्न हा आहे की दुसऱ्या क्वाड्रंटला वेळ द्यायचा आहे, दुसऱ्या विभागासाठी आपल्याला काय करायचं आहे? वेळ द्यायचा आहे. म्हणजे आपला इतर विभागांमध्ये जाणारा वेळ काय केला पाहिजे? वाचवला पाहिजे. तरच तुम्ही कुठल्या याला देऊ शकता? तो दुसऱ्या विभागाला देऊ शकता. बरोबर आहे. बर, पहिल्या विभागातला वेळ वाचवू शकता का तुम्ही? नाही. का? म्हणतो विभागाला म्हणतात काय? अर्जंट आणि इम्पॉर्टंट. म्हणजे जेव्हा आलं तेव्हा पळायलाच पाहिजे. तिथला वेळ वाचवून दुसऱ्या विभागाला तुम्ही देऊ शकत नाही. जो पहिल्या विभागाला वेळ द्यायला पाहिजे तो द्यायलाच पाहिजे. म्हणजे एक क्वाड्रंटचा आता वेळ वाचवण्यासाठी काही फायदा नाही. चौथा विभाग जिथं वेळ वाया चाललाय, टीव्ही, सिनेमा, राजकारण, क्रिकेट, फालतू गप्पा, तिथला वेळ वाचवू शकता तुम्ही ठरवलं तर? तुम्ही ठरवलं तर कमी टीव्ही पाहू शकता? तुम्ही जर ठरवलं तर मी बास फालतू चर्चा बंद, आता मी गीता वाचणार उद्यापासून, तर करू शकता तुम्ही? करू शकता? म्हणजे चौथ्या विभागातला वेळ तुम्ही वाचवून तो वाचवलेला वेळ काय करायचा, दुसऱ्या विभागातील जी कार्य आहेत त्यांना प्राप्त करण्यासाठी दिला पाहिजे. बरोबर आहे? आणि तिसऱ्या विभागातला पण तुम्ही काही प्रमाणात वेळ काय करू शकता, वाचू. काही गोष्टी महत्वपूर्ण नाहीत पण काय आहेत, तातडीचे आहेत. फोन कॉल आला बंद करायचा. काय होतंय, तुम्ही जप करायला लागला, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. एखादा फोन आला आणि तुम्ही बंद केला तर काय नुकसान होईल खूप? आणि ते महत्वपूर्ण आहे पण तातडीचं नाही. पण फसवा विभाग काय, फोन घ्यायलाच पाहिजे. आणि नंतर काहीतरी विचित्रच काहीतर फोन असतो जो महत्वपूर्ण नसतो. तर तिसऱ्या विभागातला आणि चौथ्या विभागामध्ये जो आपला वेळ जात आहे तो वेळ आपण काय केला पाहिजे, वाचवून कुठल्या विभागाला दिला पाहिजे, दुसऱ्या विभागातील जी कार्य आहेत त्यांना दिला पाहिजे. मग यातला वेळ तुम्ही वाचवला तिसऱ्या आणि चौथ्या विभागातला आणि कुठल्या विभागाला दिला, दुसऱ्या, तर त्याचा फायदा काय होतो माहिती आहे? दुसऱ्या विभागात जसा वेळ द्यायला लागता, पहिला विभाग काय व्हायला लागतो, श्रिंक. श्रिंक म्हणजे काय, छोटा छोटा व्हायला लागतो. तुम्ही व्यवस्थित व्यायामाला वेळ दिला, व्यवस्थित तुम्ही प्रेमाच्या नात्यांना वेळ दिला, व्यवस्थित तुम्ही भक्ती करण्यासाठी वेळ दिला, व्यवस्थित आरोग्यासाठी वेळ दिला, प्रिपरेशन चांगलं केलं, तर शक्यतो तुम्ही काय होणार नाही, इम्पॉर्टंट आणि अर्जंट या विभागात प्रवेश करणार नाही. फक्त एक अपवाद आहे, कोणता, अनपेक्षित घटना. पण त्याला पण प्रॉब्लेम नाही का, जरी अनपेक्षित घटना अप्रिय घडल्या तुमच्याकडे जप केल्यामुळे काय आध्यात्मिक शक्ती आहे, ज्या शक्तीच्या सहाय्याने तुम्ही काय करू शकता, त्या अप्रिय घटना आहेत त्या देखील पचवू शकता. सकारात्मक दृष्टिकोनाद्वारे त्यातून देखील मार्ग तुम्ही काढू शकता. काढू शकता की नाही? पण त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे काय हे व्याख्यान तरी पहिलं ऐकलं पाहिजे आणि मग तो दृष्टिकोन विकसित पण करायला वेळ खर्च केला पाहिजे. मग अशा घटना घडल्या तर तुम्हाला काय होणार, फायदा. पण हे जर तुम्ही शिकलेले नसाल, ज्या महत्वपूर्ण गोष्टी आहेत पण काय नाहीत तातडीच्या, तर मात्र पहिला विभाग आपल्याला कायम छळणार. बरोबर नाही? तर दुसऱ्या विभागात वेळ दिला, तिसऱ्या आणि चौथ्या विभागातला वेळ वाचवून, तर पहिला विभाग पण हळूहळू काय होणार, पहिला विभाग कमी झाला म्हणजे काय, तुमच्या जीवनातील तणाव आणि दुःख काय होत आहे, कमी कमी होत आहे आणि कर्मशः नष्टच होत आहे. अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. तुम्ही खूप चांगली भक्ती केली जीवनात आणि मृत्यूच्या समयी तुम्ही स्मरण करू शकलात, कुणाचं, भगवंताचं, तर कुठल्याच विभागाची गरज नाही. मग एका वेगळ्या विभागामध्ये, प्रदेशामध्ये तुम्ही प्रवेश करणार आणि तो म्हणजे वैकुंठ. वैकुंठ जिथे टाइम नाहीच आहे, गुणातीत आणि कालातीत. वैकुंठ धाम कसं आहे, कालातीत. कालातीत म्हणजे काळाच्या प्रभावापासून काय ते मुक्त आहे. तिथे एकच सनातन शाश्वतरित्या तुम्ही काय करणार, भगवंताच्या सेवेमध्ये आनंदी. पण त्या भगवत धामात जाण्यासाठी जिथे काळाचा प्रभाव नाही, त्यासाठी काय केलं पाहिजे, या जगात या शरीरात जो थोडासा काळ वेळ आपल्याकडे आहे तो कशासाठी खर्च केला पाहिजे, भगवंताची भक्ती करण्यासाठी खर्च केला पाहिजे. भक्ती करणं ही जीवनातली पहिली काय असली पाहिजे, प्रायोरिटी. म्हणजे काय, प्राधान्य पहिलं, मग अभ्यास, सेटलमेंट, जॉब, सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. मी फक्त भक्ती म्हणत नाही, पण ह्या सगळ्या गोष्टी इतर केल्या पण भक्ती नाही केली तरी देखील वेस्ट, मोठा वेस्ट. एकच मनुष्य जीवन वाया जाणे या प्रकारात तुम्ही मोडणार. भक्तीचं गांभीर्य समजून घ्या. आणि अल्टिमेटली शेवटची दोनच मिनिटं मी घेणार आहे आपली, की गीतेमध्ये श्रीकृष्णाने टाइम म्हणजे काय याबद्दल थोडक्यात मार्गदर्शन केलं. आपण इतका वेळ आपण टाइम मॅनेजमेंट या विषयावर बोलतो, व्हॉट इज टाइम, टाइम म्हणजे काय, वेळ म्हणजे काय, काळ म्हणजे काय. कृष्ण सांगतायत कालोस्मी, मीच काय आहे, काळ आहे. काळ ही श्रीकृष्णांची काय आहे, शक्ती आहे. आणि मी सर्व जगताचा काय, सर्व भक्षक आहे. काळ काय करतो,
या जगात सर्वांना संपवतो. काळ म्हणजे काय? भगवंताची डिकेईंग एनर्जी, भगवंतांची विनाशकारी शक्ती जी आहे त्याला काय म्हटलेलं आहे? काळ. काळाच्या प्रभावानं काय होत असतो या जगात? प्रत्येक क्षणाला ज्या जड वस्तू आहेत त्यांचा काय होत असतो? विनाश होत असतो. आत्म्याचा कधी नाश होत नाही, पण जड वस्तूंचा नाश होतो. मला वाटतं मागच्या एका प्रवचनात मी सांगितलं होतं, तुम्ही रंका तलावावर पण गेला असाल, किती छान निर्मिती आहे, पण रंका तलावामध्ये विनाशाची प्रक्रिया सुरू असते. मोठा मासा छोट्या माशाला खात असतो, छोटा मासा वनस्पती खात असतो. म्हणजे त्या वनस्पतीसाठी आणि माशासाठी काय सुरू आहे? विनाशाची प्रक्रिया. तुम्ही एखाद्या सुंदर बागेत गेला असाल तर तुम्हाला किती सुंदर निर्मिती आहे, पण त्या बागेमध्ये एक साप असतो ज्यानं नुकतंच बेडकाला खाल्लेलं असतं. बरोबर आहे. तर ह्या जगात प्रत्येक क्षणाला विनाश घडतो. एक ताठ माणूस, अभिमानी, काही वर्षांतर काय होतो? पाठीत वागतो, ताठ राहू शकत नाही. कोणाच्या शक्तीनं? कोण ट्रक करून खाली खेचतं त्याला? स्वतःहून काळ. काळ त्याला खाली खेचतो, ती सगळी शक्ती काढून घेतो. आणि इतका अभिमानी, गर्जना करणारा माणूस मृत्यू म्हणजे काळच आहे. टाचा घासत रडत मला मरायचं नाही, भीतीनं काय करतो? शरीर सोडतो. आणि म्हणून शास्त्रामध्ये सांगितलंय की तुम्ही काळावर कधी मात करू शकत नाही. काळ इतका शक्तिशाली आहे की मोठमोठे जगत जे ते पण काय होतात? काळाच्या प्रभावाखाली नष्ट होऊन जातात. पण गीता आणि भागवत मध्ये असं ज्ञान आहे दिव्य की त्याचं आचरण केल्यामुळे तुम्ही काळावर देखील काय करू शकता? विजय प्राप्त करू शकता. कालच मी एका पुस्तकात वाचतो होतो, तुम्हाला ध्रुव महाराज माहित आहेत? ध्रुव महाराज ज्यांनी तपस्या केली जंगलामध्ये जाऊन, सावत्राईनं त्याला अपमानित केलं. ध्रुव महाराज जेव्हा महान शुद्ध भक्त बनले आणि ज्यावेळी त्यांचा मृत्यू झाला, एक शुद्ध भक्त या स्थितीत, ते स्वतः कोण प्रकट झाले होते तिथे? स्वतः मृत्यू देवता त्या ठिकाणी गेली, प्रकट झाली. आणि त्याचवेळी वैकुंठातून काय आलं? विमान आलं. मृत्यू म्हणजे काळ. आणि त्यानं काय केलं? ध्रुवानं एक पाय ठेवला कुणाच्या डोक्यावर? मृत्यू देवतेच्या. आणि दुसरा पाय कशावर ठेवला? विमानामध्ये, वैकुंठात. आणि त्यानं काय केलं? मृत्यूवर देखील काय केला? विजय प्राप्त केला. तिथून तो अशा ठिकाणी जाणार जिथे कधीही त्याला मृत्यू अनुभव करावा लागणार नाही, वैकुंठाला परत गेला. आणि आपण जर आपल्या वेळेचं नियोजन अशा प्रकारे नाही केलं तर मृत्यू म्हणजे काळच आपल्यावर अधिकार काय करणार? गाजवणार अनेक जन्म. काळाच्या पलीकडे जायचं असेल तर आत्ता जो काळ मिळालाय तो कशामध्ये खर्च केला पाहिजे? थोडाफार भगवंताच्या भक्तीमध्ये, नामस्मरणामध्ये, तर तुमचं जीवन खऱ्या अर्थानं काय म्हणेल? सक्सेस, यशस्वी. मी भागवत मध्ये अनेक सक्सेस स्टोरीज आहेत, कसं भक्तांनी आपलं जीवन काय केलं? यशस्वी केलेलं आहे. अनेक प्रल्हाद महाराज, ध्रुव महाराज, या कथा काही पौराणिक नाहीत, त्या आपल्या जीवनाशी आहेत, त्या पौराणिक पण आपल्या जीवनाशी काय निगडित आहेत. आणि एक शेवटचा मुद्दा फक्त की तुम्ही 7 दिवसांचं काय केलं पाहिजे? प्लॅनिंग केलं पाहिजे. एका दिवसाचं प्लॅनिंग करायचं नाही. का नाही करायचं? एका दिवसाचं प्लॅनिंग केल्यावर काय चुकणार? आपण फक्त तातडीच्या गोष्टी लिहिणार. आज जे करायचं तेवढंच लिहिणार तुम्ही, पण त्या कदाचित काय नसतील महत्वपूर्ण. 7 दिवसांचं प्लॅनिंग करायचं, सोमवार ते रविवार सकाळी उठल्यापासून. कितीला उठणार हे पण ठरवायला लागेल. यावेळी मी उठेन आणि दिवसात मी प्रत्येक हा तास 2 तास जपासाठी, जप करण्यासाठी, हा 2 तास अभ्यासासाठी, हे 8 तास काम करण्यासाठी वेळेचं नियोजन केलं पाहिजे. आणि त्या 7 दिवसांमध्ये महत्वाचा मुद्दा काय? काय महत्वाचा मुद्दा आहे? त्या 7 दिवसांमध्ये प्लॅनिंग कसं पाहिजे की त्यात महत्वपूर्ण पण ज्या गोष्टी तातडीच्या नाहीत त्यांचा पण मोठ्या प्रमाणात काय असला पाहिजे? समावेश असला पाहिजे. नुसत्या तातडीची कामं नको त्यात. पैसा 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 पैसा, व्यायामासाठी पण वेळ पाहिजे. तर हे तुमच्या बुद्धीनं काय करा? प्रयत्न करा. 7 दिवसांचं काय करा? एक अर्धापासून प्लॅनिंग करायचं. आणि नंतर 7 दिवस ते प्लॅनिंग करण्यासाठी काय पाहिजे? काय पाहिजे? क्रिएटिव्ह इमॅजिनेशन. बसून तुम्हाला खूप विचार करायला लागतील प्लॅनिंगसाठी की कसं मला 7 दिवसाचा विनियोग योग्यच करायचा आहे. पण मस्त तक्ता लिहिला 7 दिवसांचा, पण तसंच घडण्यासाठी काय पाहिजे?
दुसऱ्या दिवशी काय पाहिजे, विल पॉवर पाहिजे. आणि तक्ता लिहिताना सेल्फ अवेअरनेस पण पाहिजे, स्वतःची ताकद काय आहे. उगीच म्हणाला उद्या 4 उठून जप करणार, उठलाय 8, आपली स्वतःची पण ताकद माहीत पाहिजे. आणि चांगल्या भावनेनं प्रेरित होऊन काय करायचं आहे, वेळेचं नियोजन, कॉन्शियस पण काय पाहिजे, चांगला पाहिजे. आणि या तक्त्यामध्ये 4 गरजा ज्या आहेत, कुठल्या, फिजिकल, मेंटल, सोशल आणि स्पिरिच्युअल, या ज्या गरजा आहेत त्या भागवण्यासाठी जी काही कार्य आहेत त्या कार्यांचा समावेश कशा असला पाहिजे, पुरेसा वेळ कशा दिला पाहिजे या कार्यांसाठी, तसं वेळेचं नियोजन तुम्ही केलं पाहिजे. तुम्ही ट्राय करणार सगळे, हरी बोल म्हणाल सोपं आहे, सगळे हो म्हणाल, मी गॅरंटी देतो 50%+ अधिक लोक हा सराव करणार नाहीत. आता एकच विचार असेल काही लोकांच्या मनात, केव्हा सोडणार आम्हाला, हे एकच ध्यान जर असेल तर किती चुकीचं असू शकतं. किती लोक करणार प्रयत्न, एक मीच म्हणतो या एका महिन्यात एक तरी आठवड्याचं काय करा, तुम्ही प्लॅनिंग करा आणि प्रॉपरली प्लॅनिंग करा. पण तुम्हाला ते प्लॅनिंग करायला ठरवा, व्यायाम म्हणजे कुठल्या पद्धतीचा व्यायाम करणार हे ठरवावं लागेल, काही करू नका. त्याची देखील माहिती काढायला वेळ द्यावा लागतो, बरोबर आहे. तर वेळ काढणार सगळेजण, रोज भक्तीसाठी थोडा वेळ काढणार का, नामस्मरणासाठी, कोणता मंत्र, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. सगळे प्रॉमिस देणार मला, प्रॉमिस दिल्यामुळे कुठली ताकद वाढते आपली पाळल्यामुळे, विल पॉवर. हा करणार, अरे उद्या पुन्हा ढेपाळ आहे. नाही महाराज ते काय करणार होतो पण ते फॅक्टरीचं काम आलं, काय सांगू, इच्छा भरपूर आहे हो. पण इच्छा म्हणजे इच्छा नसते, ती कल्पना असते, इच्छा शक्ती आपल्याकडे कमी पडते. पण तुम्ही मला वचन दिलं तर काय केलं पाहिजे, हा सराव केला पाहिजे. तर पुढचा आपला चर्चेचा विषय कोणता आहे, तुम्हाला पत्रिका दिलेली आहे दुसरी. तुम्हाला वाटतं ही व्याख्यान मला चालू राहू दे की बंद करूया, किती लोकांना वाटतं चालू राहू दे त्यांनी हात वर करा, मला तरी वाटतं. पण हात वर करण्याचा अर्थ माहिती तुम्हाला काय, तुम्ही यायला काय आहात, तयार आहात. पुढच्या नाही तर सोमवारी मी एकटाच असेन इथे, सगळे येणार पुढच्या सोमवारी. म्हणजे काही अनपेक्षित घटना घडली तर ठीक आहे, पण जर काही प्रॉब्लेम नसेल यायला तुम्हाला हरकत आहे का. पुढचा विषय पण खूप जबरदस्त आहे आणि जो व्यक्तिमत्व विकासाशी खूप जवळून संबंधित आहे. कुठला विषय पुढचा, क्रोध व्यवस्थापन. क्रोधाचा झटका कधी बसलाय का कुणाला, क्रोध कुणाला आला नाही आजपर्यंत, एकदा पण आजवर करा. नाही आला तर एक अपमान करतो सगळ्यांसमोर, लगेच गेलतो, कोण म्हणू शकत नाही मला क्रोध येत नाही. सगळ्यांनी क्रोधाचा काय केलाय अनुभव, तर आपण क्रोध म्हणजे नेमकं काय, क्रोधाची व्याख्या काय आहे, क्रोधाचा मूळ उगम कशामध्ये आहे आणि क्रोध कशा प्रकारे कार्य करतो आणि क्रोधावर उपाय काय, क्रोधाचा प्रभाव आपल्यावरील कमी आणि नष्ट करण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या पाहिजेत, हा खूप जबरदस्त विषय आहे. आणि तुम्हाला पत्रिका दिलेल्या आहेत, काही एक्स्ट्रा पत्रिका असतील तर घेऊन जा, सिंपल आहेत, आपल्या शेजाऱ्यांना मित्रांना पण द्या, कारण त्यांचा क्रोध कमी जातो आपल्याकडून फायदा आहे. की नाही, म्हणून शेवटची अनाउन्समेंट आहे की जाऊ देवाचे गावा हे जे मासिक आहे आमचं, त्याचं मॅरेथॉन सुरू आहे. 150 रुपये सभासद फी आहे. आणि ज्याची पण आर्थिक स्थिती चांगली आहे, ज्याला वाटतं मी आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आहे, 150 खर्च करायला हरकत नाही, कोणाला जबरदस्ती नाही. तर बाहेर माझ्या मिसेस आहेत इथे, द्रौपदी देवीदासी ज्या डॉक्टर आहेत त्यांना तुम्ही भेटू शकता, इतर पण काही भक्त आहेत त्यांना भेटू शकता, त्याच्याकडे फॉर्म्स आहेत, मॅग्झिन आहेत, तर तुम्ही सभासद बनू शकता. फक्त शुल्क किती आहे, 150 रुपये, आणि 1 वर्ष तुम्हाला मासिक येईल. तुम्हाला पंचवार्षिक करायचं